नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे हरे ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। दोन छोट्याशा गोष्टी आपण इथे चर्चा करू। एक गोष्ट म्हणजे आपल्या भागवतामध्ये एक कथा येते राजा प्रचिनी भरिषत। हे महान वंश जे आहेत भक्तांचे त्याच्यामधले एक वंश आहे। राजाचं नाव आहे राजा प्रचिनी भरिषत। त्याला 100 मुलं होती आणि 100 मुलं पुत्र ते सर्व एकत्र मिळून वनामध्ये गेले तपस्या करण्याकरता आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तपस्या केली आणि त्या तपस्येच्या फळाच्या रूपाने त्यांना भगवान शिवाचं दर्शन झालं शंकराचं। तर भगवान शंकरांनी त्यांना कृष्ण मंत्र दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सरोवरामध्ये शरीराला 3/4 बुडवून एकमेकांचे हात धरून एकत्रितपणे हा मंत्र जप करायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सरोवरामध्ये स्वतःला बुडवून एकमेकांचे हात धरून भगवत नामाचा जप केला। त्याच्या फळाच्या रूपाने त्यांना स्वतः भगवान विष्णूचं दर्शन झालं आणि विष्णू भगवंत म्हणाले की तुमच्यावर मी अति प्रसन्न आहे। त्याचं कारण एकच आहे की तुम्ही सर्वांनी मिळून मिसळून एकमेकांची सहायता घेऊन एकमेकांच्या आधारे एकमेकांशी एक रूप होऊन एक वाक्यता ठेवून तुम्ही हा नाम जप केलेला आहे। ही तुमची सगळ्यात मोठी प्राप्ती आहे म्हणून मी तुम्हाला हे दर्शन देत आहे। तुमचं जे सहकार्य आहे सहयोग आहे एकमेकांबद्दलचं प्रेम आहे एक वाक्यता जी आहे मतभेद नाही आहे ह्या गोष्टीने मी अति प्रसन्न आहे अशा प्रकारे त्यांना भगवंतांनी वरदान दिलं। तर त्या 100 पुत्रांचं नाव आहे प्रचेत असं त्यांना म्हणतात। 100 प्रचेत होते। तर प्रचेत जे आहे ते भागवतामध्ये त्यांचा उल्लेख येतो एकाच कारणामुळे की त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने असून सुद्धा त्यांनी कधीही एकमेकांशी मतभेद किंवा कुठल्या प्रकारची चर्चा न करता केवळ एकवाक्यता ठेवून भगवत सेवा केली. दुसरी एक रोचक कथा महाभारतामध्ये येते, अतिशय रोचक. मला माहिती आहे ती कथा. ती कथा अशी आहे की कौरव पांडवांचं वैर होतं, सगळ्यांना माहितीच आहे. कौरवांनी बालपणीपासून पांडवांना छळलं, पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला जिवंत, परिवारासकट सहपरिवार. आणि भीमाला विष चारलं लाडूमध्ये घालून, द्रौपदीचा अपमान करायचा प्रयत्न केला, भयंकर अपमान केला. अशा प्रकारे पदोपदी त्यांनी नेहमीच पांडवांना समूळ नष्ट करायचा प्रयत्न केला. नुसता तसं वादविवाद आणि असं मतभेद वगैरे नाही, त्यांना मारून कसं टाकायचं. बालपणापासून मोठं होईपर्यंत एकच त्याचे उद्देश होता कौरवांचा. तरीही कौरवांनी पांडवांनी युधिष्ठिर महाराजांच्या नेतृत्वाखाली दरवेळी समजूतदारपणा घेऊन, समंजसपणा घेऊन, सहनशीलता दाखवून, मोठेपणा दाखवून प्रसंग निभावून घेतला. आणि मग शेवटी द्यूतक्रीडेमध्ये पांडवांना फसवून शकुनीच्या सहाय्याने त्यांना हरवलं. त्यांनी द्यूतक्रीडेमध्ये त्यांना एक तर आव्हान केलं, पहिल्यांदा चॅलेंज दिला, आणि मग त्यांना शकुनीने जरासंधाच्या हाडांपासून बनवलेली जी फासे आहेत त्याच्या फास्याने त्यांना फसवून त्यांचं राज्य बळकावलं, म्हणून त्यांना पुन्हा पाठवलं वनवासामध्ये. तर आता वनवासामध्ये गेले, ठीक आहे, आता काय अन्नवाणी फिरायचं आहे, कंदमुळं खायची आहेत, पर्णकोटी राहायचं आहे, संकटामध्ये राहायचं आहे, तिकडे काही भोग नाही, काही दासी नाहीत, काही गरम गरम नरम नरम गालीचे नाहीत, जीवन चाललं त्यांचं. तरी पण त्यांना वनवासामध्ये सुद्धा शांती प्राप्त होऊ नये या दृष्टीने दुर्योधनाने काय केलं, ते कुठे आहेत ते माहिती काढून घेतली. आता सध्या कुठे आहेत ते, त्यांच्या जवळपासचा एक मोठा आलिशान असा तंबू ठोकला, अतिशय आलिशान. त्यामध्ये जितके सुखसुविधा राजवाड्यामध्ये असू शकते तेवढी सुखसुविधा त्यांनी त्या तंबूत उपलब्ध केली. आणि मग उत्तमोत्तम भोजन, हां, रसोई म्हणजे काय म्हणतात त्याला, आचारी, उत्तमोत्तम व्यंजन, उत्तमोत्तम द्रव्य म्हणजे दारू मदिरा, आणि उत्तमोत्तम सुंदर स्त्रियांचा नाच, सगळे भोग विलास सांगितले सुरू केला केवळ खिजवण्याकरता. म्हणजे तुम्ही वनवासामध्ये अतिशय कष्टामध्ये आणि बघा आम्ही कसे आनंद घेतो आहोत, असं खिजवण्याकरता त्यांनी ते केलं. मग नशेमध्ये चूर होऊन नदीमध्ये आंघोळ करायला गेला दुर्योधन. तिकडे यक्ष आणि यक्षांच्या बायका तिकडे स्नान करत होत्या, त्यांच्याशी त्यांनी छेड काढली दुर्योधनाने. माज आलेला व्यक्ती कसा असतो मत्त, त्या भावनेमध्ये त्यांनी बेफाम बेभान होऊन ते यक्षांच्या पत्नी स्त्रियांशी त्यांनी गैरव्यवहार केला. लगेच यक्ष तिकडे प्रकट झाले. आणि यक्ष हे देवता आहेत, यक्ष हे साधारण व्यक्ती नाही, यक्षलोक आहे. यक्षलोक ते कलेमध्ये फार निपुण असतात परंतु फार बलवान असतात. तर यक्षांनी दुर्योधनाला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्यांनी ज्याचे युद्ध केलं त्याशी, दुर्योधना पण खूप माज होता, त्यांनी पण त्याशी युद्ध केलं, पण यक्षांनी सहजगत्या दुर्योधनाला हरवलं, पराजित केलं. आणि पराजित केवळ केलं नाही, दुर्योधनाला यक्षांनी वनातल्या वेली घेऊन त्या वेलींनी बांधलं आणि त्याला फरफटातून घेऊन जायला लागली. म्हणजे एवढा अपमानित केलं त्याला, सगळा त्याचा माज उतरवला. आणि ही बातमी जे काय घडतंय सगळं त्यांना बातमी कळत होती पांडवांच्या तंबूमध्ये. तंबू म्हणजे ते आपलंच झोपडी त्यांची जी काय असेल ते पर्णकुटी. तिकडे बातमी पोचली तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, भीम म्हणाले, वा फारच छान, उत्कृष्ट, असंच व्हायला पाहिजे. हां, एवढा त्याला माज आहे, एवढा तो दुर्व्यवहारी आहे, एवढा दुष्ट आहे, त्याला असाच दंड व्हायला पाहिजे. अर्जुन म्हणाला, ते हे बरोबरच आहे, ठीक गोष्ट आहे. पण युधिष्ठिर महाराज म्हणाले, नाही, असं आपण म्हणणं योग्य नाही. जेव्हा आपला वाद असतो तेव्हा ते 100 असतात आणि मी 5 असतो, आपण 5 ते 100 जेव्हा जेव्हा आपला वाद होतो तेव्हा असं गणित आहे. पण जेव्हा बाहेरून कोणी व्यक्ती येऊन आपल्याला त्रास देतो तेव्हा आपण 100 आणि 5 नसतो, आपण 105 असतो. तर ते भीमाला आणि अर्जुनाला पटलं नाही, म्हणजे बरोबर नाही सगळं. त्याने आपल्याला एवढा त्रास दिला आयुष्यामध्ये, एवढा दुष्टपणा केला, एवढा वाईट कर्म केलं त्याने. त्याला जर अनायास दंड मिळत असेल तर आपण त्यामध्ये का बाधा द्यायची मध्ये, ते म्हणणं नाही. हे तत्व जे आहे ते उच्च तत्व आहे. जे आपले मतभेद आहेत ते एका ठिकाणी आहेत, पण आपल्या बाहेरचा व्यक्ती जेव्हा आपल्यावर येऊन का संकट आणतो किंवा आपल्यावरती आक्रमण करतो किंवा त्रास देतो तेव्हा आपण एकत्र राहून हे त्याला वाचवलं पाहिजे. तर तुम्ही आम्ही असतो ना तर युधिष्ठिर महाराजांचं बिलकुल ऐकलं नसतं. नाही दादा तू नाही ऐकला जा, दरवेळी तुझं काय ऐकायचं, तुझं आपलं काहीतरी वेगळंच असतं प्रत्येक वेळी. महान काहीतरी दिव्य असं काहीतरी अतिशय उत्कृष्ट असं काहीतरी दिव्य काम तू करत असतोस प्रत्येक वेळ. ठीक आहे, आता आम्ही प्रत्येक वेळ ऐकलं तुझं तुझं, पण तरी पांडवांचा तो आदर्श आहे. 5 भावामध्ये अनेक वेळा असं चर्चा झालेली आहे. निरनिराळे मत प्रभाव त्यांचे होते. भीमाचं कसं असतं प्रत्येक वेळी, उठा के पटक दू क्या, कारण त्याचा आपला एक तयारच असतो काय आमचा तो. हा, प्रत्येक वेळी त्याचा एकच म्हणजे स्ट्रेट माइंड, सिंपल माइंड, असं काही त्यामध्ये काही कपट नाही. दुष्टाला दंड द्यायचा बस. आणि अर्जुनाचा वेगळा विचार प्रत्येक वेळी. तरी पण सर्व लोकांनी कधीही युधिष्ठिराची आज्ञा अवहेलना कधी केली नाही. आपल्याला पटो वा न पटो आपलं मत ते व्यक्त करणार, परंतु शेवटी करणार जे युधिष्ठिर सांगेल ते. अशा पद्धतीने ह्या इतक्या म्हणजे इतकी त्यांना वाटत होतं की फारच छान त्यांनी ऑलरेडी इथे आमच्या समोर येऊन आपल्याला खिजवलेलं आहे, ऑलरेडी आपल्याला जळवायचा प्रयत्न केला आहे, आपल्याला अपमानित करायचा प्रयत्न केला, आपल्याला दुःख द्यायचा प्रयत्न केला आहे. आमच्या समोर येऊन जसं उपवास करणाऱ्या माणसासमोर जर कोणी पंचपक्वान्न खात असेल तर किती त्याला त्रास होईल. तर सौदी अरबमध्ये असा एक नियम आहे, सौदी अरबमध्ये जेव्हा ते रमजानचा उपवास करतात ना त्यावेळी मुसलमान लोक जेव्हा रमजानचा उपवास करतात त्यावेळी कुठच्याही इतर धर्मातले लोक त्यांच्यासमोर पाणी नाही पिऊ शकत. हे एक फार सुंदर तत्व आहे की जेव्हा तुम्ही समोरची व्यक्ती जेव्हा उपवास करत असते किंवा निर्जला पाणी पण पीत नसते तर तिच्यासमोर बसून पाणी पिणे हा एक अपमानजनक कार्य आहे. म्हणजे तुमच्या व्रताशी मला पर्वा नाही आहे, आय डोंट केअर फॉर युअर व्रत, असा त्याचा एक अर्थ निघतो. मी जर तुमचा आदर करत असेल तर तुमचं जर व्रत असेल तर कमीत कमी माझा उपवास नाही आहे पण तुमच्यासमोर मी ते पंचपक्वान्न किंवा काय अन्न काय किंवा काय द्रव्य मी ग्रहण नाही करणार. हे तुमच्या व्रताशी दाखवलेला माझा आदर आहे. ते फार सुंदर तत्व आहे, मला खूप आवडलं ते. ॲक्च्युली लोक काय म्हणतात काय मुसलमान लोक स्वतः येतो उपवास करतात इतरांना जबरदस्ती करतात, तसं नाही ते. त्याच्या मागची भावना अशी आहे की समोरच्या व्यक्तीला आदर देणं आणि तो जे काय करतो त्याला सन्मानजनीय वागणूक देऊन त्याप्रमाणे राहणं. तर ते तुम्ही इथे वनवासामध्ये आहात तरी मुद्दाम तुम्हाला खिजवण्याकरता म्हणून मी तिथे येऊन भोगविलास करणार. जे तुम्हाला उपलब्ध नाही आहे, जे तुम्ही वर्ज करून वनवास भोगताय, समोर मी येऊन तिथे तुमच्यासमोर नाकावर टेचून तुमच्या सगळ्या प्रकारचे भोग घेणार आणि तुम्हाला खिजवणार, असं एक घृणास्पद कृत्य आणि ऑलरेडीच केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे काही आणखीन वाईट कर्म केलं त्याला फळ आपण त्यामध्ये न पडता सुद्धा आपोआप मिळतंय, तर आपण त्याला का सोडव जावं सोडवायला त्याला. तरी महाराज म्हणाले नाही, भीम आणि अर्जुन तुम्ही दोघे जा, तुझे गदा आणि गांडी धनुष्य घेऊन जा, यक्षांशी युद्ध करा आणि तुमच्या भावाला मुक्त करा. मग गेले, मनाविरुद्ध का होईना पण आपल्या भावाच्या उच्च विचारसरणीशी एकरूप येऊन आज्ञापालक भावना घेऊन ते गेले आणि त्यांनी यक्षांशी युद्ध केलं, कारण अर्जुन आणि भीम हे फार श्रेष्ठ योद्धे होते, देवतांहून ते श्रेष्ठ योद्धा होते. अर्जुनाने तर देवताच्या लोकात जाऊन अस्त्र पण प्राप्त केली होती, दिव्य अस्त्र. ऑफकोर्स ती नंतरची गोष्ट आहे की ह्या वनवासामध्ये त्यांच्याकडे नव्हती, पण देवतांच्या लोकांपासून प्राप्त केलेल्या दिव्यास्त्रांशिवाय सुद्धा अर्जुन यक्षाहून श्रेष्ठ होते. तर अतिशय सहजगत्या ते यक्षांना पराभूत करतात आणि दुर्योधनाला सोडवतात. दुर्योधनाकरता किती अपमानाची गोष्ट आहे. ज्यांना आपण वनवासात पाठवलं, ज्यांना आयुष्यभर मारण्याचा प्रयत्न केला, ज्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यापासूनच आपलं हे जीवित वाचतंय. हां, हे जे पराजय अपमान जो काय होत आहे, त्यांना मारून टाकलं असं काय, त्यांना काय मोठी गोष्ट नव्हती ती. पण हे जीवनदान जे आहे ते आपल्या शत्रूकडून आपल्या अप्रिय व्यक्तींकडून मला प्राप्त होत आहे, अशा पद्धतीने दुर्योधनाला फार दुःख झालं त्या गोष्टीचं. तुम्हाला जीवनदान जर मिळणारच असेल तर ते ह्यांच्याकडून का मिळावं, तरी पण त्यांना दुर्दैवाने त्या जंगलामध्ये आणि कोणी नव्हतं त्याला वाचवायला, आणि त्याला मुक्त करून सोडून दिलं त्याने. आता आणि कोण असं त्याला खूप बरं वाटलं असतं की माझं जीवनाने वाचवलं आहे, त्याला आजपासून दुश्मनी बंद, आजपासून आपलं वैर संपलेलं आहे, सगळं मी काय केलं चुकलेलं आहे, आता मी याच्यापुढे काही करणार नाही असं कोणी म्हणू शकतो. पण त्याला तो आणखीन दिवसला गेला की अरे यांच्यापासून मी वाचला गेलो, आणखी तो अपमानित झाला त्या गोष्टीमुळे. अशी दुर्मती अशी असते, दुर्मती कशी असते की तुम्ही काहीही करा पण ते सापाच्या तोंडात तुम्ही दूध पाडलं तरी तो विषच निर्माण करणार, तशी परिस्थिती आहे. सांगायचा मुद्दा असा की युधिष्ठिराचं मन जे आहे ते एवढं मोठं मन समजून घेणं खूप आवश्यक आहे. स्वतःच्या वर होणारा अन्याय, अपमान किंवा दुर्वर्तणूक, गैरव्यवहार हे जास्त मान्यता न देता जो धर्म आहे, जो उच्च विचारसरणी आहे, जे भगवंताची विचारप्रणाली आहे, ती स्वतः स्वीकार करून त्याच्या तत्वावरच जीवन जगणं आणि इतरांनाही त्याच्याकरता प्रेरणा देत राहणं ही युधिष्ठिराची विचारप्रणाली, हे त्याचं मोठं मन आहे आणि ते आपल्याला समजणं फार आवश्यक आहे. तर ह्या दोन कथा सांगायचा उद्देश असा आहे की सहकार्य कोणाशी करायचं, शेवटी सहकार्य आपण भगवंताशी करत असतो, करायला पाहिजे. ॲक्च्युली भगवंताने जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्या विचारसरणीशी आपल्याला सहकार्य करायचं आहे, पण भगवंत इथं तर नाही आहेत आपल्यासमोर, मग आपण सहकार्य कसं करणार त्यांच्याशी. तर भगवंतांच्या विचारसरणीशी एकरूप होऊन जे वरिष्ठ भक्त आपल्याला मार्गदर्शन करतायत किंवा त्यांची जी काही योजना आहे त्या योजनेला सहयोग करणं, सहकार्य करणं म्हणजे भगवंताचे सहकार्य करणं सारखं आहे. आणि जेव्हा आपला समुदाय छोटासा असतो त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकणं आवश्यक असतं. जसं आपलं एक छोटंसं रोपटं आहे, आपण ते रोवलेलं आहे कुठेतरी रोवलेलं आहे, त्याला सुरुवातीपासूनच चांगलं खत, चांगलं पाणी आणि चांगलं वातावरण दिलं अगदी लहान असताना, त्याची मुळं पाळामुळं घट्ट व्हायच्या आधीची गोष्ट आहे, तर ते वृक्ष जेव्हा मोठं होणार, ते झाड जेव्हा मोठं होणार ते अगदी मजबूत असणार त्याचं मूळ आणि त्याची फळं फार मूळ गोड असणार, त्याची फळं फुलं जी आहेत ती फार मधुर आणि सुगंधी असणार. तसं आपला हे संप्रदायाचं आहे. हां, प्रभुपादांच्या कृपेने आता जगामध्ये 600 अधिक केंद्र स्थापन झालेली आहेत आणि दर ठिकाणी नवीन 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 रोपटं उभी राहत आहेत. हां, जसं केळं असतं, केळं कसं असतं, केळं मोठं झालं त्याला एकदा फूल आणि लागलं फळ तर लगेच त्याच्या बाजूला एक लहान बाळ उत्पन्न होतं, आणखीन एक लहान बाळ, आणखीन लहान बाळ. हे स्वभावत आहे, हे उपजत आहे, म्हणजे आपोआप होणार ते. तशाच प्रकारे प्रभुपादांनी जो मोठा वृक्ष रोवला, हां, इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा, त्याची आता अनंत रोपटी निर्माण होत आहेत आपोआप आपसुकच. आम्हाला इतका आनंद झाला आहे बघून की गावात सुद्धा छोटेसे का होईना पण भक्त मंडळे आहेत जी प्रभुपदांची उपदेश शिकवण पालन करतात जीवनामध्ये. पण समजण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा एखादं नवीन काम सुरू होतं कुठे, नवीन नव्याने सुरू होतं, हां, तसं काम जुनंच आहे पण नव्या ठिकाणी नवीन लोकांच्या मध्ये, नवीन लोक वस्तीमध्ये, नवीन भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये तेच रोप जे आहे ते पुन्हा रोवलं जातं आणि त्याची वृद्धी सुरू होते. तर ते छोटं असताना जसं आपण लहान मुलं असतं की घरामध्ये आपण संस्कार केव्हा करतो, 17 वर्षे करतो का, पुंडली कुडव 70 वर्षे वय त्यांना संस्कार करणं सुरू करतो का आपण तेव्हा, नाही. गर्भामध्ये असल्यापासून संस्कार सुरू होतात. आईच्या गर्भात जेव्हा मूल असतं तेव्हा आई कुठच्या वातावरणात असते, ती कुठच्या चेतनेमध्ये भावनेमध्ये असते, काय संपर्क घरामध्ये, काय वादविवाद, काय प्रेमाचे संपर्क कसं होतात, ते सगळे संपर्काचे जे संस्कार आहेत ते बाळावरती गर्भावस्थेपासूनच होत असतात. असं म्हटलेलं आहे की 90% व्यक्तिमत्व जे आहे गर्भाचं ते गर्भामध्येच तयार होतं, गर्भाशयामध्ये. हे तुम्हाला माहिती होतं का? 90% ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड फ्रॉम पर्सनॅलिटी फ्रॉम कॉन्शियसनेस इज फिनिश्ड इन द वूम ओनली. उरलेलं 10% 60% भाग जो आहे, 10% म्हणजे 6% ते पहिल्या 6 महिन्यामध्ये किती झाले? 96% झाले. उरलेले 4% व्यक्तिमत्व जे आहे ते त्याच्यानंतर 6 वर्षापर्यंत निर्माण होतं, आणि 6 वर्षानंतर फक्त आपण त्याच्यावरती विटा लावतो. बस व्यक्तिमत्व जे आहे ते 6 वर्षापर्यंत मुलाचं पूर्ण होतं. इतकी संस्कार क्षमता जी आहे ना, संवेदनशीलता जी आहे संस्कार स्वीकार करायची, ती लहान वयात असते. लहान वयामध्ये आपण रबराप्रमाणे असतो, ते असं ताणलं जितकं ते छान ताणता येतं, पण मोठं झाल्यानंतर ताणू नाही शकत आपण. कुठची वस्तू घट्ट झाल्यानंतर आपण ते बदलू शकत नाही. जितकी माती कोमल असते तिला आपण निनाळा आकार देऊ शकतो, तिला खड्डा बनवू शकतो, तिला गोल बनवू शकतो, चौकोन बनवू शकतो, निनाळ्याने त्याला आकार देऊ शकतो. पण एकदा सुकली माती की मग ती परमनंट त्यामध्ये ते सगळे चिन्ह त्यामध्ये दिसणार. तसं हे जे कोमल वय आहे मुलाचं ते संस्कारक्षम असतं, ते कुठचाही संस्कार वाईट चांगले स्वीकार करू शकतं. तसंच आपला हा जो हरे कृष्ण संप्रदाय इथे स्थापन होतो आहे तो आता बाल अवस्थेमध्ये आहे. हां, गर्भ अवस्थेमध्ये म्हणा किंवा अर्भक अवस्थेमध्ये म्हणा किंवा बाल्य अवस्थेमध्ये म्हणा, तर ह्या काळामध्ये जे काही सवयी, जे काही संस्कार, जे काही वैष्णव शिष्टाचार आणि जे काही आदर्श आपण रुजवू तेच तुमच्या पुढच्या पिढ्या आहे तशा स्वीकार करणार. तुम्ही जे काय इथे कल्चर उभं केलेलं आहे तेच तुम्ही दुसऱ्या देणार. आणि तुम्हाला मी भेटलो तर मी नवीन भक्त असेल तर तुमच्यासारखंच बनणार. जे काय इथे चाललेलं आहे तेच योग्य मानून आपण नकळत का होईना ते स्वीकार करणार. जी काय प्रवृत्ती आहे, समजा आता फॉर एक्झाम्पल जपाला आपण बसलेलो आणि कोण फोन घेत आहे, कोण बोलत आहे, कोण चर्चा करत आहे, कोण डिस्कस करत आहे, तर नवीन आमचा माणूस काय वाटणार? हे बरोबर आहे, मग तो पण तेच करणार. पण आपण तर ठरवलं की आता याच्यानंतर जप जेव्हा करू तेव्हा मोबाईल बंद आणि कोणाशी बोलायचं नाही आणि व्यवस्थित बसायचं, गोल चौकोन गोल कलाकार बसायचं, आणि जो कोणी झोपेल त्याला लगेच उठवायचं, त्याला प्रेरणा द्यायची, त्याला प्रोत्साहनपण करायचं आणि छानपैकी वेळेवरती यायचं, बरोबर आल्यावर दंडवत प्रणाम करायचा सगळ्या भक्तांना आणि भगवंताला प्रणाम करून छानपैकी अतिशय उत्कृष्टपणे मन लावून स्पष्टपणे जप करायचा आणि तो ऐकायचा एकाग्र होऊन. हे आपण जर इथे संस्कार, हे आपण जर स्टँडर्ड ते आदर्श उत्पन्न केला तर त्या वातावरणात जो कोणी नवीन भक्त येईल तो आपोआपच तेच स्वीकार करणार. तो इथे येऊन झोपणार नाही जपामध्ये, कारण त्याला माहिती आहे की इथे स्टँडर्ड जे आहे ते अशा अशा प्रकारचं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण आता बोलतो आहोत, काही प्रवचन चालू आहे, त्यातून असं म्हटलेलं आहे की फक्त आपण 7% शिकतो प्रवचनामधून, परंतु लोकांच्या व्यवहारामधून 70% शिकतो आपण देह बोलीतून, म्हणजे बॉडी लँग्वेजमधून. जसं आपण असं काहीही न बोलता जसं वागतो त्या वागण्यावरून जे काय आपण शिकतो सामान्य मनुष्य ते 70% असतं, आणि प्रवचनातून बोलण्यातून जे शिकतो ते केवळ 7% असतं. हे लहान ठेवा. त्यामुळे प्रवचनातून मनुष्य घडतो हे समजू नका तुम्ही. प्रवचन इम्पॉर्टंट आहे, ते एक गाईडलाईन आहे, पण तुम्ही आम्ही जेवढं प्रवचनातून स्वीकार करून जेव्हा आपण व्यवहारामध्ये उतरवू ना ते तुमचं खरं प्रचार. एक संत होते 7व्या शतकामध्ये, ते ख्रिश्चन धर्मामध्ये होते, सेंट फ्रान्सिस ऑफ एसिसी, एसिसी नावाच्या ठिकाणी जर्मनीमध्ये होते एक सेंट फ्रान्सिस. त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक माणसाने, आता लक्षात नाही का, एकदम छानपैकी लक्षात नाही का, त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीने 24 तास भगवंताच्या उपदेशाचा प्रचार करत राहावा. काय त्याने म्हटले? 24 तास प्रत्येक भक्ताने भगवत शिकवणीचा आपल्या मधून आपल्यातर्फे प्रचार करत राहावा आणि जरूर पडेल तेव्हाच बोलावं. दुसरं वाक्य इम्पॉर्टंट आहे, जेव्हा जरूर असेल तेव्हाच बोलावं. म्हणजे प्रचार हा केवळ बोलून होतो ही चुकीची कल्पना आहे. मग जेव्हा जरूर नसेल तेव्हा आपण नाही बोलत, पण म्हणणं तर असं आहे की 24 तास प्रचार करावा, म्हणजे आपल्या आचरणातून 24 तास प्रचार करत राहावा आणि गरज पडेल तेव्हा फक्त बोलावा. किती महत्त्वाची गोष्ट आहे. हां, तर आपण जर इथे असं वातावरण निर्माण केलं की बाई कुठच्या भक्तांचं कोणाशी पटत नाही, सगळ्यांच्या दिशा वेगळ्या, सगळ्यांचे विचार वेगळे, कोणी कधी एक वाक्य होतच नाही, एक मत कधी होतच नाही, तर मग जो नवीन व्यक्ती त्यामध्ये येईल, नवसिखिया कोणाच्याकडे प्रेरणेने आत येईल तो आणि बघेल, त्याला वाटलं की हेच स्टँडर्ड आहे आपलं, मग तो पण त्याच्यातच त्याच भावनेमध्ये एकरूप होऊन जाईल मतभेदाच्या भावनेमध्ये. म्हणून असं म्हणतात की लहान असताना आपला संप्रदाय, आपली संस्था आणि आपलं भक्त समुदाय, तेव्हापासूनच हे उच्च आदर्श जे आहेत ते छानपैकी ठासून आपल्यामध्ये भरले पाहिजेत. ज्या योगे जेव्हा 2550 होतील ते पण त्याच भावनेने विकसित होतील, आणि 50 जेव्हा 5000 होतील ते पण तीच भावना स्वीकार करतील, कारण मुळामध्ये तुम्ही जे खत टाकलं आहे तेच खत तुम्हाला फळ देणार. आणि मुळात जर आपल्याला लहान असताना, छोटा ग्रुप असतानाच आपण जर मतभेद किंवा निर्णय विचार प्रणाली आणि चांगले व्यवहाराचा आदर्श नसेल, तर मग ते तुमचा संप्रदाय 10 वर्षानंतर आणि 15 वर्षानंतर 5000 लोकांचा होईल, मोठं भव्य मंदिर उभं राहील, परंतु बीज त्याचं दूषित असल्यामुळे ते असंच राहणार. म्हणून 25 लोकांना चांगले संस्कार देणं आणि चांगले संस्कार स्वीकार करणं सोपं असतं. ॲक्च्युली काय 25 डोकी सांभाळायची ना, काय हरकत नाही, बसा एकत्र आणि जरा विचारधारा चर्चा करून समंजसपणाने समजूतदारपणाने चर्चा करा, आणि सुरुवातीपासूनच एक वाक्यता व्हायचा घ्यायचा प्रयत्न करा. याचं कारण असं आहे की निरनिराळी विचारधारा असणं हे अस्वाभाविक नाही आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, जितकी व्यक्ती तितकी मतप्रवाह असणारच आहेत. त्यात हे शास्त्र सिद्धांताप्रमाणे आहे. प्रत्येक व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल व्यक्ती असते, स्वतंत्र व्यक्ती असते. गौलोक वृंदावनामध्ये सुद्धा मतभेद आहेत, पण ते मतभेद कशा करतायत, कृष्णाची सेवा अधिक उत्कृष्ट प्रकारे कशी करावी, म्हणून ते दिव्य आहे. त्याच्यामध्ये त्या मतभेदामुळे मनभेद होत नाहीत, हृदयभेद होत नाही. इकडचा जो मनभेद असतो तो मनभेद हृदयभेद दोन्ही करून टाकतो. कारण आपला इकडचा जो स्वार्थ असतो तो परमार्थावरती आधारित नसतो, तो तिकडे स्वार्थ जो आहे तो केवळ परमार्थावरती आधारित असतो. तो स्वार्थ इतका महान असतो की त्यांनी संपूर्ण परमार्थ साध्य होतो, पण इथला स्वार्थ जो असतो तो शरीरावरती, मनावरती आणि आपल्या स्वतःच्या इच्छेवरती अवलंबून असतो. आणि आपली इच्छा कशी दामटायची या अहंकारामध्ये सगळे लोक प्रयत्न करत असतात. नाही, माझी जन्माष्टमी करायची अशी अशी इच्छा आहे, मला असं वाटतं की असं असं करावं, परंतु शेवटी आपल्याला जे वरून आदेश मिळतो किंवा गायडन्स मिळतो, मार्गदर्शन मिळतं, त्याच्याशी एकरूप राहून करणं. शेवटी भगवंत काय बघतात, कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे भगवंत कसं बघतात. एखादा वाद झाला तर समजा मी तुम्हाला वादामध्ये हरवलं, माझ्या बुद्धीने तर्कबुद्धीने तुम्हाला मी काही आर्ग्युमेंट्स करून तुम्हाला पटवून दिलं की नाही तुम्ही असंच करायचं हे असंच बरोबर आहे, तर भगवंत असं म्हणत नाहीत की अरे हां जो वाद जिंकला तो खरा. भगवंत म्हणतात की तुम्ही किती नम्र झालात आणि नम्र होऊन तुम्ही चर्चेत भाग घेतलात तो विजय. भगवंताच्या दृष्टीने कोण वादविवाद जिंकतो आणि कोण नेतृत्व करतो आणि कोण आपले विचार दामटवतो तो मनुष्य विजयी नव्हे. तशा माणसाकडून भगवंत प्रसन्न होतील अशी गॅरंटी नाही. पण जो मनुष्य नेहमी आपल्या जो समुदाय आहे त्या समुदायाला एकत्र ठेवण्याकरता म्हणून जो काही त्याग करत असतो प्रत्येक वेळी आपला विचारधारेचा, आमचे गुरु प्रत्येक वेळी तेच म्हणतात, परमपूज्य राधानाथ महाराज ते म्हणतात की माझं काही एक मत असेल ते बरोबर पण असेल, पण माझं मत जेव्हा आपण व्यवहारामध्ये आणू तेव्हा जर आपला समुदाय दुभंगत असेल तर त्या मताचा काय उपयोग. माझं मत जे आहे ते व्यवहारात आणल्यानंतर समुदाय एकत्र आला पाहिजे, आणि ते जर माझं मत नसेल आणि कोणाचं इतरांचं मत असेल आणि त्या जर मता प्रवाहाप्रमाणे जर कार्य केलं तर समुदाय एकत्र येणार असेल, तर ते जर बरोबर नसेल तरी पण तेच करावं. कारण का समुदायाची एकवाक्यता फार इम्पॉर्टंट आहे. आपला इस्कॉन आहे, जगभर पसरलेलं आहे, एवढी मोठी संस्था आहे, त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं कल्चर, रशियन कल्चर वेगळं, जर्मन कल्चर वेगळं, हां कुवैतमध्ये वेगळं, अमेरिकेत वेगळं, इंग्लंडचं वेगळं, सगळी विचारधारा, जेवायची पद्धती सगळं वेगळं. त्यामुळे एक सूत्रता कशामध्ये आहे, प्रभुपदांच्या आदेश पालन करण्यामध्ये. 4:30 शंख वाजणार मंगल आरतीचा, 7:15 श्रृंगार शंख वाजणार, 8:15 भागवतन सुरू होणार, 9:00 संध्या आरती होणार. हे जी एक सूत्रता आहे त्यात आपली एकता आहे अख्ख्या जगामध्ये. आणि कितीही जरी माझं वेगळं मत असेल की प्रचार कशा पद्धतीने करावा असं असेल, तरीसुद्धा इस्कॉन संस्थेला एकरूप एक वाक्यता टिकून ठेवणं अतिशय आवश्यक आहे, एक संधता फार आवश्यक आहे. तर कुठची बाहेरची शक्ती आपल्याला येऊन तोडू शकणार नाही. पण जर आपल्यामध्ये एकवाक्यता नसेल, आपण कितीही बरोबर असू तरी आपण चुकत असतो. माझं मत हे कितीही योग्य असेल, कितीतरी श्रेष्ठ असेल, तरी पण ते जर समुदायामध्ये दुभंगता आणणार असेल, त्याने जर निरनिराळे ग्रुप निर्माण होणार असतील, तर ते सत्य असणं पण चुकीचंच आहे, ते बरोबर असणं आणि ते योग्य असणं पण चुकीचंच आहे. कारण भगवंताला तुमच्या तुमचं मत कसं बरोबर आहे याच्याहून भक्त कसे एकत्र आहेत हे अधिक प्रिय असतं. कारण भक्तांना एकत्र ठेवणं हे जे काम जो करू शकतो तो खरा लीडर. लीडर म्हणजे असं नाही की तो नेहमी आपलंच पक्ष खरं करतो, आपल्याच पद्धतीने काम करतो, लोकांना आपल्यामध्ये ओढून घेतो जबरदस्तीने न पटवता, तो लीडर नव्हे. लीडर म्हणजे तो स्वतः अनेक वेळा आपल्या विचार प्रणालीचा त्याग करतो आणि इतरांना प्रोत्साहन देण्याकरता, इतरांना एकत्र ठेवण्याकरता म्हणून अनेक गोष्टी स्वीकार करतो. पण इतरांची प्रेरणा, इतरांची सेवा करायची प्रवृत्ती जागृत राहावी याकरता तो आपली मतं बाजूला ठेवून इतरांना जे काही प्रेरणा मिळेल त्याप्रमाणे कार्य करतो. कदाचित त्याला जे वाटतंय आज हे बेस्ट आहे करावं, ते त्याला लोकांच्या मतप्रवाहाप्रमाणे जमणार नसेल. आज तो दुय्यम भूमिका घेऊन लोकांना सेवेत लावणार, परंतु त्याचा गाईडलाईन काय असणार, तत्व काय असणार, मार्गदर्शक तत्व काय असणार, की ते त्याच योगे सगळ्यांनी एकत्र राहून काम केले पाहिजे. जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही 5 उत्सव साजरे करतो, गोवर्धन पूजा, गौर पौर्णिमा, जन्माष्टमी, रामनवमी, रथयात्रा. तर आमचा उद्देश काय असतो की आम्ही मीटिंग घेतो, हां यात्रा काय ते फेस्टिवल कमिटी मीटिंग असते आमची, त्यामध्ये तर काय भोग बनवायचा, हां काय प्रसाद ठेवायचा, कोण रथ ओढणार, कोण माळा करणार, कोण डेकोरेशन करणार, असं आम्ही चर्चा करत असतो. तर आमचं सूत्र काय असतं नेहमी मी एकच सांगतो त्यांना की सूत्र असं ठेवा तुमचं की ज्या योगे सगळे लोक एकत्र येऊन काम करतील. तुम्ही म्हणाल की 500 आयटम बनवा, फार चांगली गोष्ट आहे, चांगली कृष्णा कॉन्शियस गोष्ट आहे. पण जर सध्या परिस्थितीमध्ये लोकांना 500 आयटम करणं शक्य नसेल, तुम्ही 100 आयटम ठेवा. हां कोणाची इच्छा असते की कचोरी ठेवायची, कचोरी. पण तिथं कचोरी जर काही लोकांना जर आवडतच नसेल तरी, तर ती त्याग करून ज्यांना सगळ्यांना जी पसंत असेल ती ठेवावी, जेणेकरून सर्व लोकांना आनंद प्राप्त होईल, सर्व लोक उत्साहाने भाग घेतील, सर्व लोक सहकार्याने एकत्र येतील, सर्व लोक आनंदी होतील. अशा गोष्टी करताना आपली काही उच्च विचारसरणी असेल पण ती बाजूला ठेवून सगळ्यांना कसं प्रेरित करता येईल, ती विचारशैली स्वीकार करणं अतिशय आवश्यक असतं. आणि असे काही प्रोग्राम बनवायचे ज्यामध्ये प्रत्येक मनुष्य इन्वॉल्व्ह होऊ शकतो. मी काय एखादा विचार मांडला समजा, आणि ते विचार मांडल्याबरोबर 4 माणसं तिकडून मनातून अलग झाले की मला हे मला करायचं नाही, त्यांनी आपलं दुकान इकडचं बटन बंद करून टाकलं की आता हे मला करायचं नाहीच आहे, मी आता फक्त प्रेक्षक म्हणून येणार. त्याच्याऐवजी जर अशी विचारयोजना केली की ज्याच्याने सगळे लोक एकत्र येऊन सगळे लोक काम करणार, ते खरं यश. हे जे उत्सव आहेत ना ॲक्च्युली, जन्माष्टमी, गौर पौर्णिमा आणि जे काही आपण उत्सव करतो मंदिरामध्ये, त्याचा एकच उद्देश आहे. तुम्ही ती गौर पौर्णिमा तुमच्या घरी पण करू शकता, तुमच्या मनाप्रमाणे करू शकता, पण फार मोठं काही साध्य नाही होत. पण जेव्हा तुम्ही 10, 15, 25, 100 लोकांना एकत्र घेऊन ती करताना, तेव्हा भगवंताला जास्त आनंद होतो. कारण आपण माणसं जोडली, हां माणसं तोडून श्रेष्ठ कार्य करणं हे भगवंताला प्रसन्न करत नाही. माणसं जोडून कदाचित दुर्गम दर्जाचं काम केलं तर भगवंत अधिक प्रिय होतात, अधिक प्रसन्न होतात. हे सगळं आपल्याला समजणं फार आवश्यक आहे की भगवंताचं खरी तृप्ती, भगवंताला संतुष्टी कुठे मिळते. जसं एक वडील आहे, एक मनुष्य आहे, वडील आहे, तर त्या चार मुलगे आहेत. तर चार मुलं चार प्रकारची कामं करतात, पण ते कधीही एकत्र येत नाहीत. चारही लोकं फार छान छान करतात, कोण अमेरिकेत आहे, कोण इंग्लंडमध्ये आहे, कोणी महाराष्ट्रामध्ये, कोण मोठा मॅनेजर आहे, कोणी आणखी ठिकाणी धनवान मनुष्य आहे, पण ते कधीही भेटत नाहीत एकत्र येऊन. तर वडिलांना खरा आनंद होणार नाही. वडिलांना आनंद कधी होणार? जेव्हा तुम्ही मनाने एकत्र असता. तरी शरीराने दूर असाल तरी मनाने एकत्र असता, आवर्जून उत्सवाला, फेस्टिवलला, सणासुदीला एकत्र येता आणि प्रेमाचं आदान प्रदान करता, ते वडिलांना जास्त आनंद होतो. तो कुठचा मुलगा जास्त बरोबर आहे त्याचा इंटरेस्ट नसतो. चार मुलं किती एकत्र आहेत त्याच्यावर त्या वडिलांचा आनंद अवलंबून असतो. प्रभूपादांनी काय म्हटलं होतं की जर तुम्हाला अशी इच्छा असेल की तुम्ही मला खरोखर प्रसन्न करावं आणि मी प्रसन्न व्हावं, तर तुम्ही एकमेकांचे सहकार्य करा. तुमचं माझ्यावरती असलेलं प्रेम जर खरं असेल तर ते व्यक्त तेव्हा होईल जेव्हा तुम्ही एकमेकांशी सहकार्य कराल. तुम्ही बरोबर असाल किंवा चुकी तसं यात त्याचं महत्व नाही आहे. तुमचं सहकार्य जे असेल एकमेकांशी, तेच तुमचं माझ्यावरचं प्रेम असेल. तर हे सहकार्य करण्याची प्रेरणा काय आहे? प्रभुपादांना संतुष्ट करण्याकरता म्हणून सहकार्य करायचं. सहकार्य करणं म्हणजे स्वतःची कदाचित श्रेष्ठ विचारप्रणाली बाजूला ठेवायला लागेल आणि सगळ्या लोकांना समोर सोबत घेण्याकरता म्हणून जे काही शक्य असेल, दुय्यम तियम काय असेल ना, ते स्वीकार करायचं आणि त्याप्रमाणे कार्य करायचं. ही खरी भगवंताला आणि प्रभुपादांना आणि गुरुजनांना प्रसन्न करण्याची शैली आहे. आणि ते जो व्यक्ती नेता असेल तो समजेल, तर तो समुदाय फार प्रगतीने वृद्धी करू शकतो, ते संख्या वाढू शकते. आणि आपली ॲक्च्युली आपण म्हणतो ना, आपण सकाळी दूध आणतो, 2-4 लिटर आणतो, पण बराच वेळ दूध आपण ते गरम करण्यात खर्च करतो आठवण्यामध्ये. काही काळ दूध आणतो आपण, पण बराचसा वेळ आपण दूध आणायचं काम थांबवून ते गरम करण्याच्या कामात बसतो. हळूहळू हळूहळू त्याला अग्नीवरती आच देत देत त्याला ते मी आटवतो आणि चांगलं व्यवस्थित गाढं करतो त्याला. तसं एक कार्य आहे भक्तांची संख्या वाढवणे प्रचार करून, आणि दुसरं कार्य आहे भक्तांना चांगले संस्कार देणं. त्यामुळे एक असा काळ असा येईल की आता भक्त खूप झाले पण त्यांना कोणाला ट्रेनिंग नाही आहे, त्यावेळी काही वेळ काळ प्रचार थांबवून केवळ भक्तांना व्यवस्थित संस्कार देणं, हा शिष्टाचार शिकवणं फार आवश्यक असतं. कारण एक छोटासा ग्रुप असेल ना, पण तो शिष्टाचाराच्या बाबतीमध्ये अतिशय उत्कृष्ट उदाहरण असेल. एकदा ते काम झालं की मग त्यांच्या व्यवहाराने, त्यांना व्यवहार बघून बघूनच अनेक लोक भक्त बनतात. जसं म्हटलं ना मी, 70% जी प्रेरणा असते लोकांना, ती लोकांना बघून मिळते, 7% त्यांना ऐकून मिळते. तर प्रभुपाद असे उदाहरण होते. त्यांनी आपल्या उदाहरणातून लोकांना एवढं शिकवलं आहे की त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, पण त्यांच्या वागण्यावर अनेक लोकांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या शिष्यांनी ते कसे कशा प्रकारे कसे कसे वागले, त्यांनी कसं कसं व्यवहार केला, कसं कसं समस्याचं समाधान केलं, हे मूळ जास्त मोठं शास्त्र आहे. कारण लोकांना कसं असतं, अरे चला प्रभुपादांचे पुस्तकं आहेत, आणखीन बाहेर पण पुस्तकं भरपूर, वैवर्त पुराण आहे आणि ऋग्वेद आहे आणि सामवेद आहे, भरपूर शास्त्र वाचायला उपलब्ध आहेत. परंतु ते शास्त्र वाचल्यानंतर असा कोणी व्यक्ती आहे का जो आपल्या जीवनामध्ये ते शास्त्र उत्कृष्टपणे समजून त्यांनी उत्कृष्टपणे ते आचरणात आणलेलं आहे, असं कोणी व्यक्ती उदाहरण आहे का? ते लोक शोधत असतात. आणि जेव्हा असा आदर्श मिळतो तेव्हा आपल्याला आणखीन पुष्टी मिळते की हा, आता मी आता हे फॉलो करणार, आता मी हे जीवनामध्ये उतरवणार. आता परवाच्या मीटिंगमध्ये रविवारी डॉक्टर चंद्रप्रकाश सांगत होते की मी प्रभूपादांची पुस्तकं वाचली होती, पण मी कायमचा असा मनुष्य बघत होतो की ज्यांनी ही पुस्तकांचं जे शिक्षण आहे, जे काही उपदेश आहे, ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं आहे असं मी शोधत होतो. तर जेव्हा मी भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये आलो तर मला अनेक असे लोक दिसले की हे जे सांगितलेलं आहे प्रभूपादांनी, ते अनेक लोक तंतोतंत पाळन करतायत आदर्शपणे, आदर्श रूपाने. तेव्हा मला खूप हुरूप आला आणि मी आजही त्या गोष्टींकरता फूर, माझ्या मनामध्ये खूप आदर आहे त्या गोष्टीचा, की काही भक्तांनी ते आदर्श उत्पन्न केला. तसंच प्रभुपादांनी अमेरिकेत जाऊन तो आदर्श जो आहे स्वतःच्या रूपाने इतरांना दाखवला की असं असं भक्त व्हायचं असतं. आणि भगवंताने पण खाली येऊन तेच दाखवलं चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये कसं भक्त व्हायला पाहिजे. आपण तृणादपी सुनीचे न तरोरपी सहिष्णु, स्वतः येऊन दाखवलं, कोणी पाठवलं नाही, काय प्रतिनिधी पाठवलं नाही त्यांनी, स्वतः येऊन स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलं की कसं भक्तांशी व्यवहार करायचा असतो आणि कसं भक्तांशी एकत्र राहून प्रेमाने राहून प्रेमसंबंध निर्माण करून एकत्र येऊन कसं भगवंताला संतुष्ट करायचं हे त्यांनी स्वतः दाखवून दिलं. असा आपला संप्रदाय. आपला संप्रदाय म्हणजे कसा, भक्त लोकांना एकमेकांशी प्रेममय वातावरण निर्माण करणं, एकमेकांची सेवा करणं. कारण आपल्याला ठाऊक असेलच कदाचित की आपल्याकडे जर खूप भरपूर शास्त्रज्ञान असेल, आपल्या गीता कंठस्थ असेल, आपल्याला भागवत पण कंठस्थ असेल, सगळ्या कथा आपल्याला सार सकट माहिती असतील, हां आपण भगवंताच्या पूजेमध्ये एकदम एक्सपर्ट असू, ते षोडशोपचार जे काय मुद्रा विद्रा जे आहे त्यामध्ये एकदम अतिशय परफेक्ट असू आपण, हां आणि फंड रेझिंगमध्ये एकदम एक्सपर्ट असू आणि पुस्तक वितरणात पण एकदम एक्सपर्ट असू आपण, मंदिर निर्माण करणे, डोनर लोकांना एकत्र करणे, त्यांच्याकडून प्रोजेक्ट तयार करून घेणे आणि मंदिर उभं करणे, या सगळ्यात आपण एकत्र एक्सपर्ट असू, कुशल असू एकदम. पण जर भक्त ह्या व्यक्तीची आपल्याला किंमत नसेल तर आपण सगळ्या ठिकाणी यशस्वी होऊन देखील अपयशीच असतो. कारण भगवंत असं म्हणतात की एक भक्त जो असतो ना तो ह्या सगळ्या कुशलतेपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण असतो. तुमच्या फंड रेझिंग मॅनेजमेंट आणि शास्त्रज्ञान आणि डी टी वर्शिप आणि जे काय तुमची कुशलता आहे त्याच्याहूनही श्रेष्ठ जो असतो तो एक भक्त असतो. त्याच्या कृपेशिवाय कुठचं कार्य सफल नाही होत. त्या साध्या भोळ्या भक्ताला असंतुष्ट करून इतर गोष्टीमध्ये कुशल आणि अतिशय उत्कृष्ट राहूनसुद्धा आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून भक्त जी व्यक्ती आहे ही अति दुर्मिळ व्यक्ती असते. हजारो लाखो करोडो आणि अब्जो लोकांमध्ये काहीच लोक फक्त भक्त बनतात. त्या भक्त लोकांचा आदर करणं का आदर करणं, कारण ते भगवंताला प्रिय असतात म्हणून, बाकी काही नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला ही व्यक्ती प्रिय आहे म्हणून आपण तिच्यावर प्रेम करतो. जसं आपलं लग्न करतो आपण, हां दुसऱ्या कुटुंबातल्या एका बाईचं लग्न करतो आपण, तर ती म्हणणार की माझे मामा आहेत ना हे सगळे माझे सगळ्यात आमच्या जवळचे मामा आहेत. त्या मामाशी तुम्ही जास्त जवळ संबंध ठेवणार, कारण का तुमच्या प्रिय पत्नीला तो प्रिय आहे म्हणून तुम्ही त्याच्याशी प्रेम करणार. आणि बायको म्हणणार की हा मामा खूप पुचका आहे, तो भांडण करतो आमच्याशी, सारखा आमच्या आईला त्रास देत असतो, तुम्ही पण त्याच्याशी अंतर ठेवणार. ओके नाही, सिम्पल प्रिन्सिपल काय आहे, मी ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती त्याच्या ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यावर पण मी प्रेम करणार. अमेरिकेत अशी म्हणणी आहे, म्हणणं असं आहे, म्हण अशी, इफ यू लव्ह मी लव्ह माय डॉग. कारण तो कुत्रा जो मालकाला खूप प्रिय असतो, जर तुम्हाला मालकाला आपलं प्रेम दाखवायचं असेल तर पहिल्या कुत्र्याला प्रेम करायला लागतं. त्याला जर गुंजारून प्रेमाने टॉमी वगैरे घरा बिस्किट बिस्किट देऊन त्याला त्याने शेपटी हलवली तर मालिक खुश, आपलं काम होणार व्यवस्थित. कारण तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यावर मी आधी प्रेम केलं आहे म्हणून तुम्ही मला प्रिय आहात. तसं आपण भगवंतावर प्रेम करायचा प्रयत्न करतो आहोत, तर भगवंताला जी प्रिय व्यक्ती आहे तिच्यावर प्रेम दाखवणं हे भगवंतावर प्रेम वाढवण्याकरता केलेली जी क्रिया आहे ती महत्त्वपूर्ण क्रिया आहे. की मला हा आवडतो आणि मी त्याच्यावर प्रेम केलं की तो मनुष्य मला आवडणार. राधाराणी कसे म्हणते की हा भक्त जो आहे ना हा फार चांगला भक्त आहे, कृष्ण तुम्ही याच्यावर कृपा करा. तर कृष्ण राधाराणी म्हणते म्हणून त्याच्यावर कृपा करणार, कारण राधाराणी त्याला खूप प्रिय आहे. तर तिला कोणी प्रिय वाटत असेल तर तो मला पण प्रिय असं भगवंत म्हणतात. आहे की नाही सिंपल तत्व आहे की नाही, तसंच आहे ते. तर शेवटी भक्त ही जी वस्तू आहे ना ही फार महत्त्वपूर्ण वस्तू आहे. तर भक्तांशी प्रेम करणं आणि भक्तांशी प्रेमपूर्ण संबंध सौहार्दाचे संबंध ठेवणे आणि ते जोपासणे आणि त्याची वृद्धी करणे हे जीवनातलं एक फार मोठं इम्पॉर्टंट मिशन आहे. आणि जोपर्यंत आपण भक्तांमध्ये प्रेम नाही बघत तोपर्यंत आपण फारशी भक्तीत प्रगती नाही करू शकत. कदाचित तुम्ही काही वर्षामध्ये गीता पण पाठ करून टाकाल आणि छान छान प्रवचन द्यायला सुरुवात कराल, पण जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये भक्तांच्या बद्दल प्रेम नसेल, आदर नसेल भक्तांच्या गती भक्तांच्या करता, फारशी भगवंताला आपण संतुष्टी देऊ शकत नाही. आणि भगवंताच्या भक्तांना संतुष्ट करणं, त्यांच्याशी प्रेमपूर्वक संबंध ठेवून असा एक समुदाय निर्माण करणं ज्यामध्ये सगळ्यांचं सगळ्यांशी प्रेमपूर्वक संबंध आहेत, ज्यामुळे सगळे सगळ्यांना मदत करतात अडीअडचणीला, संकटामध्ये आणि कार्यक्रमामध्ये एकत्र येऊन एकोप्याने, एकवाक्यतेने, एकसंधतेने, प्रेमाने कार्य करतात, ते भगवंताला अधिक गतीने प्रसन्न करतात. तर तुम्हाला एवढी विनंती अशी आहे की तुम्ही फार छान इथे काम करत आहात, इतक्या लवकर इथे मंदिराचं उभं राहायची पण स्थिती निर्माण झालेली आहे, फार प्रेरणादायक गोष्ट आहे. तर त्या अतिशय उत्कृष्ट भगवंत कृपेला तुमच्याकडून दाद द्यायची असेल, तुम्हाला प्रतिसाद द्यायचा असेल, तर तो ह्याच गोष्टीतून मी देऊ शकतो की मंदिर उभं राहील शेवटी, पण त्याचा पाया जर भगवंताचे प्रेमपूर्वक संबंध नसतील तर ते मंदिर फार चांगलं दिसेल तुम्हाला डोळ्याला, पण त्यातून जास्त काही प्रचार होणार नाही. प्रचार तेव्हा होणार ज्यावेळी बाहेरचा मनुष्य येऊन बघणार की हे छान मंदिर बांधले आहे, मी दर्शनाला गेलेलो आहे, तर तिकडे मी त्या भक्तांचा जे व्यवहार पाहिला तो इतका एकमेकांशी एवढं प्रेमाने वागतात ते लोक, मला यांच्यातलं एक बनायचं. ते भगवंताची त्याला मूर्ती आवडणार फार फार सोनी मूर्ती, इतकी सुंदर मूर्ती कुठून बनवली तुम्ही, जयपूरमध्ये आणली का, कुठून आणली तुम्ही, चर्चा करणार ते, पण ते त्यांना फारसा इम्प्रेस नाही करणार. शेवटी ती मूर्ती जी आहे ती अजून माझ्याशी बोलण्याच्या योग्य मी तेवढी प्रगती केलेली नाही आहे, परंतु भक्त जे आहेत आसपासचे त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याबरोबर संबंध माझे होऊ शकतात. तर त्यांच्यासारखं मला व्हायचं असेल त्यांची जी एकमेकांची वागणूक जी आहे ती जर फार प्रेमळ असेल, फार एकदम स्निग्ध असेल, तर मला वाटणार की नाही मला ह्यांच्यातलं एक बनायचं आहे, आय वॉन्ट टू बिकम लाईक यू. कारण हे लोक एकत्र राहून इतक्या आनंदाने, गुण्यागोविंदाने किती प्रेमाने राहतात एकमेकांशी. मला बाहेर असा गुणागोविंद राहायचं लोक मिळत नाहीत, आमचा परिवार समाज जे आहे सगळे भांडणं करणारे एक्सपर्ट आहेत. तर मंदिरात आल्यानंतर लोकांना काय अपेक्षा असते की ज्यांनी भगवंताच्या भक्तीचं ब्रीद स्वीकारलेलं आहे त्यांची वागणूक कमीत कमी प्रेमाची असावी, एकमेकांशी सहयोगाची असावी, हां नम्रतेची असावी, अशी लोकांची बाहेरच्या लोकांची अपेक्षा असते. बाहेर जगात ते सगळं भांडणं बघत असतात, त्यांना काही विशेष वाटत नाही त्याचं, पण मंदिरात आल्यानंतर त्यांना जर प्रेमाची वागणूक दिसली एकमेकांशी, एकमेकांची सेवा करण्याकरता किती किती हे लोक आतुर आहेत, तर त्यांना लगेच आतून प्रेरणा होणार. त्यांना भगवद्गीतेचे प्रवचन ऐकायची गरज आहे असं नाही, तुमच्याबरोबर 10 मिनिटं 15 मिनिटं एक तास राहिले ना तरी त्यांना कळणार की हे यांचं खरंखरं आयुष्य असं असं आहे. तर अशा प्रकारचं जे दूध गरम करायचं आणि आटवायचं काम आहे ना ते आपल्याला करायचं आहे की ज्या योगे या मंदिराचा पाया जो आहे हे भक्तांचा प्रेमपूर्वक संबंध असायला हवा, भक्तांची एकमेकांची सेवा करायची प्रवृत्ती असायला हवी याचा पाया. हा सिमेंट काँक्रीट पैसा तर आहेच त्यामध्ये लागणारच आहे, पण खऱ्या अर्थाने मंदिरामध्ये भगवंताची कृपा कशी प्राप्त होणार, ज्या ठिकाणी 2 हून अधिक भक्त एकत्र येऊन एकवाक्यतेने गुरुजनांच्या आदेशाप्रमाणे येऊन सहयोग करून सहकार्यपूर्वक माझी सेवा करतात, त्या ठिकाणी माझी कृपा, भगवंताची कृपा जी आहे ती प्रकट होते. एकदा ती भगवंताची कृपा आणि तो फोर्स जो आहे भगवंताचा तो जर ह्या ठिकाणी पायाच्या रूपाने जर स्थापन झाला मग गडगंज प्रचार होणार, इथे आपोआप लोक भक्त बनणार. मला आश्चर्य वाटणार की आम्ही एवढं काय करतो आहोत, पण लोक अशी संख्येने येणार मोठ्या मोठ्या संख्येने, हे आपलं भविष्य आहे. हां तर हे भविष्य कसं गौरवशाली बनवायचं आहे आत्ता आपल्या हातामध्ये आहे, आज आपल्या हातामध्ये आहे. आपलं भविष्य आपण आज ठरवत असतो, आज आपल्या कृतीने आणि विचाराने आपलं आपलं भविष्य ठरवत असतो. असं म्हटलेलं आध्यात्मिक जीवनामध्ये की आजच्या आपल्या कर्माने आपण नेक्स्ट शरीर जे आहे ते बांधत असतो, त्याची योजना आज करत असतो आपण. वी आर डिसायडिंग अवर नेक्स्ट बॉडी बाय अवर ॲक्शन टुडे. तसं आपला जो हा समुदाय आहे भक्तांचा, इथे ही जी ब्रँच आहे ती 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर कशी असावी त्याची पाळमुळं आणि बीज आपण आज रोवत असतो. ते आज आता छोट्या अवस्थेमध्ये असताना ते सहज शक्य असतं, चांगल्या प्रकारे ते आदर्श उदाहरण करणं आज शक्य असतं, ते आज करणं जे आहे ना थोडं थोडक्या भक्तांना करणं फार आवश्यक आहे, मग ते पुढे त्याचं फळ देणार व्यवस्थित. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. जास्त बोललो काय खूप? काय कोणाचे प्रश्न आहेत का याच्यावरती? थोड्या वेळ आपण चर्चा करू इष्ट गोष्टी. पाणी तुमच्याकरता मी राधा गोपीनाथचा महाप्रसाद आणलेला आहे, तो तुम्ही घ्या. आणि त्याच्यामध्ये श्रीनाथजी नाथद्वारचा पण महाप्रसाद आणलेला आहे. तुम्ही सगळे वाटून घेऊ शकता.
ते जरासंधाचे हाडांचे दूध साठी खासे बनवतात, काय विशेष काय?
एनिवे तो आपला आजचा विषय नाही. आपला विषय जो आहे तो आपल्या सेंटर करता कसं कसं करायचं तो विषय. एनिवे ते जरासंधाला ते भीमाने मारलं होतं ना, त्यामुळे जरासंधाच्या जी हाडं होती ते भीमाची गर्जना केली कशी कापायची असं, मग त्याच्यामध्ये काहीतरी एक रहस्य आहे. म्हणून ते शकुनीने मुद्दाम त्याची हाडं मागून त्याचे फासे बनवले होते. हे सगळं कूट कारस्थाने, ते आपल्याला बघा, आपल्याला त्याचा काही चर्चा करायची गरज नाही. शकुनी कसा, शकुनी भेद कसा करावा त्यात तो एक्सपर्ट होता. सगळं सायन्स त्याचा भेद करायचं, सायन्स लोकांना तोडावं कसं, लोकांना फसवावं कसं, लोकांचं मन दुखवावं कसं, लोकांना विभाजित कसं करावं, हे सायन्स शकुनीकडून शिकावं. आणि आमचे युधिष्ठिर महाराज कसे, लोकांना जोडावं कसं, आपल्याला कष्ट होऊन सुद्धा लोकांना जोडावं कसं, हे आपले युधिष्ठिर महाराज. कठीण काम आहे ते, पण तू भगवंत त्याच्यावरती फार प्रसन्न होते त्याच्यामुळे. आणि युधिष्ठिराने जे कार्य केलं ना, ते अर्जुनाला आणि भीमाला समजावलं की आपण 105 आहोत, हे भगवंताला फार आवडला. जोडण्या मत तोडणं जे आहे ना, लहान मुलं पण तोडू शकतं का की नाही, शिकावं लागतं का लहान मुलाला मला ते कसं, ते तुमचा बजानंद कसा, ते वाघाचे वाघ त्याच्याकडे होता खेळणं वाघ होता, ते शेपटी घेऊन त्याला असा दिवस फिरत असतो, ते सहज आहे मुलाला. अरे पण ते वाघाला तू असं शेपटे पडून का ओढतोस, त्याला जरा प्रेमाने जवळ घे, हे शिकवायला लागतं मुलाला संस्कार म्हणून. पण हे आपलं खेळणं घेतलं आणि खिडकीला बाहेर फेकून दिलं, हे सहज शक्य आहे, त्या शिकवायला लागत नाही. आपण मूल फेकून देणार, ते खाली आपटणार, त्याला तोडणार, पण ते वाचवायला त्याला शिकवायला लागतं. तर आपल्याला ते शिकायचं आहे. कलियुगातला सहज स्वभाव कसा आहे, तोडण्याचा स्वभाव, सहज स्वभाव. कलह भांडण करणे, वादविवाद करणे हे सहज होत असतं, त्यात काहीही विशेष नाही. पण ते न होण्याकरता आपण जे प्रयत्न करतो ना, ते जास्त महत्त्वाचे असतात. संघटक प्रवृत्ती असायला पाहिजे आपल्याकडे. आणि काय प्रश्न कोणाचे, तुमचे काय प्रश्न तुम्ही विचारा.
आपण भक्तीमध्ये प्रगती करतोय, जर संघटितपणे प्रभुपादांच्या मिशनमध्ये आपण कार्य करतोय, याचं प्रमाण काय, म्हणजे कुठच्या गोष्टी होत असतील तर आपल्याला समजलं पाहिजे की वी आर गोईंग इन राईट डायरेक्शन.
वरिष्ठ वैष्णव आणि गुरु महाराज जर प्रसन्न असतील तर आपण समजू शकतो की आपण योग्य मार्गात आहोत. आणि आपल्या सभोवतालची भक्त जी मंडळी आहेत, त्यांचं भगवत सेवेवरचं प्रेम वाढलेलं आहे, भगवत नामावरचं प्रेम वाढलेलं आहे, आणि भगवताच्या सेवेमध्ये ते अतिशय आतुरतेने उत्साहाने भाग घेत आहेत, हे पण एक प्रमाण आहे. एन्थुझियाझम टू सर्व, एकमेकांची सेवा आणि भगवत सेवा यामध्ये आपल्याला जर अतिशय उत्साह असेल तर ते आपलं यशस्वी होण्याचं लक्षण आहे, प्रमाण आहे त्याचं. प्लेजर ऑफ डिवोटीज लक्षात ठेवा. आपल्याला गुरु महाराज भेटत नसेल, कधी कधी मोठे संन्यास म्हणजे येत नसतील, शक्यता आहे. छोटंसं गाव आहे, ते कोण येणार जाम. पण ह्या भक्त समुदायाचं जे आहे ना पल्स, नाडी, ती कशी बघायची, कशी ओळखायची, त्या भक्त समुदायामध्ये एकमेकांची सेवा करायची प्रवृत्ती किती आहे. आणि जो कोणी पाहुणा म्हणून येतो, वैष्णव बाहेरून येतो, वैष्णव सेवा, त्यामध्ये आपण किती उत्सुक असतो, याच्यावरती आपलं प्रगती अवलंबून आहे, नाहीच प्रमाण आहे. आणि असे आपल्याला प्रमाण कळण्याकरता म्हणून आवश्यक असलेले भक्त आपल्याबरोबर नेहमीच असतात, हे लक्षात ठेवा. त्याचे 4-5 का असेल ना किंवा 50-100 का असेल ना, पण असतात निश्चित, ते तुम्हाला कळणार की हे प्रसन्न आहेत का नाही आहेत ते. आणि आपला संबंध किती गहिरा आहे आणि किती गहन आहे हे आपल्याला माहीत असतं, की ह्यांच्याशी आमचा काय संबंध आहे, ह्यांच्याशी किती संबंध आहे, ह्यांचा संबंध काय, प्रत्येकाला माहीत असतं. हां, प्रत्येकाला ठाऊक असणार की माझा संबंध कोणाकोणाशी कसा कसा आहे, किती आपण जवळ आहोत कोणाकोणाच्या, हे आपल्याला बरोबर माहीत असतं. तर ते आपल्याला वाटलं की नाही मी आता खूप सगळ्यांच्या जवळ झालेलो आहे, तर तुम्ही समजू शकता की आपण आता यशस्वी होत आहोत हळूहळू. कारण माझ्याच मनामध्ये जर किंतु परंतु असेल चार लोकांकरता, तर मला आधी माझा इलाज करायला लागेल. मला जर आता वाटतंय की गेल्या वर्षी मी चार लोकांच्या जवळ होतो, आता मी 40 लोकांच्या जवळ आहे, तर मी समजू शकतो की मी प्रगती करत आहे. कारण भक्त जे आहेत ना, ते भगवंताचे प्रतिनिधी आहेत, भगवंताचा आरसा येतो, आरसा. ते प्रसन्न असले तर आपल्याला सहज कळू शकतं की भगवंत आपल्याला प्रसन्न आहेत. आणि त्याच्या पलीकडे मग गुरु महाराज आहेत, ते जर असले प्रसन्न आपल्याला कळतं की भाई ही इज हॅपी, कृष्णा इज हॅपी, दे आर ऑल्सो हॅपी. असंच एका ठिकाणी जागाचं नाव सांगत मला नाही, पण एक तत्वून सांगतो. एका मोठ्या दाणी माणसाने एक जमीन दिली हां मंदिर बांधण्याकरता. फार त्यावेळी तो उद्देश प्रेरणा त्याला मिळाली होती, इतरांचं उदाहरण त्याला फार आवडलं होतं, त्याला खूप प्रेरणा. लहान समुदाय असताना त्याने जागा दिली, त्याच्यावरती त्याने खूप मदत केली, त्याच्या मदतीने इतरांच्या मदतीने मोठं मंदिर उभारण्यात आलं तिथे. आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये कोणाचं ऑफिस कुठचं आणि कोणाची जागा कुठची आणि कोण काय काय करणार, कोण कमांडर बनणार, कोण प्रेसिडेंट बनणार आणि कोण खजिनदार बनणार आणि कोण काय काय बनणार, कोण कोणाचा प्रमुख बनणार, याच्यावरती खूप वाद झाले. मग त्या माणसाने काय केलं होतं, संपूर्णपणे जमीन त्या मंदिराच्या नावावर केली नव्हती. आपला पण अंकुश ठेवला त्याच्यावरती. त्यांनी जागा ती परत घेतली मंदिराकडून, हे सगळं व्यवहार बघून. आणि मग त्याच्यानंतर मग खूप कोर्ट केसेस झाल्या, कारण बांधकाम आमचं, जागा तुमची, होतं ना असं, जमीन माझी आणि बांधकाम तुम्ही आपल्या खर्चाने केलेलं आहे, तर ते ना तुमचं ना माझं आहे की नाही. जोपर्यंत एक वाक्यात आहे तर पण ठीक आहे, पण जेव्हा त्यांनी ठरवलं की हे लोक एवढे वाईट भक्त होते एकमेकांशी, मला नाही जमीन द्यायचे, मला त्यांना जमीन परत घेतली. आणि मग खूप कोर्ट कचऱ्या झाल्या, मग लोकांना कळलं की अरे प्रॉब्लेम कोर्ट कचऱ्याचा नाही आहे, तो असंतुष्ट झाला आहे मनुष्य. त्यांनी ज्या भावनेने तुम्ही जागा दिली होती तुम्हाला, ती ठेचली गेली आहे भावना त्याची तुमच्या वागण्यामुळे, तर का आपण ते वागणं सुधारू नये. मग त्याच्यावरती विचार केला गेला आणि त्याच्यावरती अंमल केला गेला. मग त्याने मनापासून जागा ती मंदिराच्या नावे करून टाकली, कोर्ट कचऱ्या बंद करून टाकल्या. असंच आणखी एका ठिकाणी एका माणसाने जमीन दिली मंदिराला. असेच झाले गए लोकांचे भांडणं बिंडणं बघून तो कंटाळून गेला आणि त्याने ती जमीन परत घ्यावी म्हणून कोर्ट कचऱ्या केल्या. 7 वर्ष त्या माणसाने इस्कॉनशी युद्ध केलं कोर्टाच्या माध्यमातून आणि तो विषय जिंकला, त्याने जमीन परत घेतली आणि 1 वर्षाने परत आला आणि जमीन परत इस्कॉनला देऊन टाकली. शेवटी काय समजतं का, लोकांच्या मनामध्ये भगवंतामधलं आकर्षण असतं, परंतु भगवंताच्या भक्तांच्या मध्ये जे वाईट संबंध एकमेकांचे असतात ना, त्यांना फार दुःख देतात. त्यांचे जे काही आकर्षण असतं ना भगवंताबद्दल, ते नष्ट होतं. आम्ही तुमच्याकडे का आलो बाबा, आम्ही बाहेर दुःखी आहोत ना, आमची आई बाबा काका मामा भाऊ बंदकी आमच्या घरात एवढी आहे की आम्ही कंटाळून गेलो आहे, थोडंफार कुठेतरी सुख मिळावणं आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आणि तुम्ही त्याच पद्धतीने भांडताय, तर आम्ही तुमच्याकडे कशाला येऊ, बाहेर तर तुमच्या आतमध्ये फरक काय असं आम्हाला वाटतं. दिस इज हाऊ इट इज यु नो, की बाहेर ज्या जगाला कंटाळून मी तुमच्याकडे आलेलो आहे तेच जग मला इथे पण दिसतंय, मग इथे कशाला येऊ, ते आपले कमीत कमी रक्तसंबंधित आहेत ना, आई वडील बाबा कोण आहेत ते, चला ठीक आहे तुम्ही आमचे कोणच नाही, पण जर तुमच्यामध्ये आम्हाला ते प्रेम आणि उदाहरण आणि व्यवहार सापडला, तर आम्ही आमचे घरचे संबंध जे आहेत ते आहेत ना रक्ताचे संबंध, ते पण सोडून तुमच्याकडे यायला तयार आहे. अशी किती उदाहरणं मुंबईमध्ये आहेत ज्यांचं भक्तावरती आपल्या कुटुंबियापेक्षा आधी जास्त प्रेम आहे. आणि आम्ही खाजगी मी सांगतो सुद्धा की आमचं खरं कुटुंब हेच. आता माझ्या बायकोला झाला कॅन्सर 99 साली. हां, माझ्या घरची माणसं आम्ही 5 भाऊ 2 बहिणी आहोत. आमचं एक आमची फॅमिली उभी केली ना तर 50 माणसं अशी उभी होतील, अशी आमची फॅमिली आहे पूर्ण. परंतु एकही व्यक्ती माझ्या बायकोला वर्षभरामध्ये बघायला आलं नाही, एकही व्यक्ती नाही आली. बोला, कदाचित ती या जगातून गेली पण असते त्या आजारामध्ये, एवढी भयंकर आजार होता. त्यावेळी सगळ्या भक्तांनी मिळून आमच्याकडे येऊन ते राहिले आणि ते किमोथेरपी चालू असताना भक्तांनी आमच्या घरी येऊन द्वारकाधीश प्रभूंनी विशाखामध्ये जेवण केलं, 15-15 दिवस राहून त्यांच्याकडे भागवत वाचायचे, सगळं घरचं टापटीप ठेवून भाजी आणून घरात जेवण करायचे, त्यांना जेवायला घालायचे, त्यांची देखभाल करायचे. एक नाही अहमहमकी होती भक्तांमध्ये की आता मी आता तू केलंस ना, आता मला चान्स दे, असं लाईन होती भक्तांची आमच्याकडे. मग कोण येऊन वेणी घालायची, कोण येऊन आंघोळ घालायची, कोण येऊन औषधं आणायची, कोण येऊन मसाज करायचे हातापायाला, कोण डोक्याला मसाज करायचे, या सगळ्याच प्रकारची सेवा जी आहे ती भक्तांनी आपली जबरदस्तीने वाटून घेतली होती की आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या, लास्ट टाइम तुम्ही केलं तर आता आम्हाला द्या. तर मी म्हटलं कोण आपलं खरं कुटुंब कुठचं आपल्याला, अडीअडचणीला जर मी मदत करणार असेल तर कसं कसलं कुटुंब ते, तर खरं कुटुंब आपलं कुठचं हे आपलं तेव्हा आम्हाला कळलं की हे आमचं खरं कुटुंब आहे. ते रक्ताचे असतील नाती आपली, पण त्यात प्रेम नसेल, जर त्यात सेवाभाव नसेल, तर त्याचा संबंधाचा उपयोग काय, भाऊ बहीण म्हणायचा अर्थ काय त्यामध्ये, व्हॉट इज द यूज. तर अशा प्रकारचं खरं कुटुंबाची भावना जी आहे ती भक्तांच्या कुटुंबामध्ये आपल्याला निर्माण व्हावी अशी आपली वागणूक असायला पाहिजे, की लोकांना वाटलं पाहिजे की आपल्या रक्ताच्या संबंधापेक्षाही जास्त संबंध जे आहेत ना ते भक्तांमध्ये आपले आहेत. आणि ते आपल्या गुरुंची शिकवण आहे, परमपूज्य राजनाथ महाराजांची शिकवण काय आहे की भक्तांकरता आपलं आयुष्य अर्पण करावं त्या सेवेकरता, दॅट इज रिअल लाईफ. कारण शेवटी ना गौलोक वृंदावनामध्ये तुमच्या बरोबरती केवळ भक्त येणार आहेत, तुमचे रक्ताचे आई बाबा आणि भाऊ बहीण आणि नातलग तिथे पोचणार नाहीत. जर ते भक्त बनले नाहीत तर ते पोचणार नाहीत. तुम्ही जेव्हा जाल भगवंताकडे तेव्हा हीच मंडळी तुम्हाला तिथे भेटणार तुमच्याबरोबर आता जप करतायत ती हे लक्षात ठेवा. बाकी सगळे लोक आपला व्यवहार करणार आणि निघून जाणार आणि परत जन्म घेणार या जगात सडण्याकरता. पण जी आज तुमच्याबरोबर तुमच्या मतभेद असेल कदाचित, तिलक लावून धोतीकुर्ता घालून तुमच्याबरोबर जप करायला एकत्र होतात, हरिनाम करतात, सेवा करतात, उत्सवामध्ये सेवा करायला एकत्र येतात, तीच माणसं तुमच्याबरोबर तिथे गोलोक वृंदावनात पुन्हा दिसणार आहेत लक्षात ठेवा. हे आपला चिरंतन संबंध आहे, आपला इज इटर्नल रिलेशनशिप. ते इथे प्रस्थापित करणं संबंध इथे आवश्यक आहे. इथे केला प्रस्थापित तर तिकडे संघ प्राप्त होणार भगवंताकडे. आणि काय प्रश्न कोणाचे आहेत, माताजींचे काय प्रश्न आहेत का? कुठच्या प्रकारचे नियम? आपले जे मूलभूत नियम आहेत ना मांसाहार करणं, न करणं, व्यभिचार न करणं, जुगार न खेळणं आणि नशा न करणं, हे नियम आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. हे फिक्स नियम आहेत, ते आपण कुठच्याही परिस्थितीमध्ये जगाच्या कुठेही पाठीवर गेलो तर आपण ते नियम कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सांगतोय आय एम कमिंग टू दॅट पॉईंट. प्रभुपादांना सांगण्यात आलं होतं बऱ्याच वेळा, अरे प्रभुपादांना तुम्ही अमेरिकात गेलात, अमेरिकेत तर तुम्ही थरथर ते त्यांना खाऊ द्या वगैरे, थरथर नियम शिथिल करा, कोणी भक्त बनणार नाही तुमच्या उपदेशाने. तरीही प्रभुपादांनी कधीही ह्या मूलभूत तत्वांवरती कॉम्प्रोमाइज नाही केलं. पण इन डिटेलमध्ये जे आहे ना काम, फॉर एक्झाम्पल यमुना माते जेव्हा फर्स्ट टाइम त्याच्या किचनमध्ये आल्या होत्या तेव्हा त्या बाहेर जाऊन सिगरेट ओढून आतमध्ये यायच्या परत, एवढं होतं त्यावेळी. तर सांगायचे प्रभुपाद की तुम्ही हे करू नका, आतमध्ये आलं की हात धुऊन यायचं, परत हात धु, परत टोमॅटो खा पडला तर परत हात धु, असं ते अनेक वेळा त्यांना हात धु सांगायचे. पण त्यांनी मूलभूत गोष्टींना त्यांना कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी. तसं आता आमच्या हॉस्पिटलमध्ये मंदिर आहे, हां ते काही इस्टॅब्लिश्ड प्रतिष्ठापित मूर्ती नाही आहेत, वेलकम केलेल्या मूर्ती आहेत त्यामध्ये. तर आमचा नियम कसा आहे की आम्ही जे लोक चार नियम पालन करतायत आणि एक माझं जप करतायत त्यांना आम्ही सेवेला यायला परमिशन देतो. परंतु भगवंताच्या करता नैवेद्य बनवणे हे फक्त भक्त सोळामाळा करणं करू शकतो. मंदिरात नियम काय आहे की ब्राह्मण दीक्षित व्यक्ती फक्त ते करू शकतो. पण आपल्या हॉस्पिटल मंदिरात काय नियम आहे की ब्राह्मण दीक्षा नसेल तरी चालेल आणि दीक्षा जर झाली नसेल तरी पण चालेल, पण सोळामाळा करणारा मनुष्य भगवंताशी अग्निशी संपर्क करून जेवण बनवू शकतो. तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे बाहेरचे लोक येणार असतील त्यांच्याकडून भाजी कापून घेणे किंवा आणखीन काही सोलणे किंवा काही निस्तरणे, काय म्हणतो त्याला, कोपरीचा पाला निस्तरणे निवडणे, हे अशी कामं करून घरून घेऊ शकता. पण अग्निसोबत जे काम करायचं ना, ते आपलं फोडणे घालणे किंवा शिजवणे वगैरे, ते चांगल्या सोळामाळाच्या करणाऱ्या भक्तांनी करावं. पण उत्सवामध्ये आपण आणखीन ते हे करतो, म्हणजे कसं, उत्सव असताना काय करतो आपण की त्यांच्या आमच्या आता हॉस्पिटलमध्ये ख्रिश्चन एम्प्लॉईज आहेत आपल्याकडे, काही हिंदू एम्प्लॉईज आहेत, काही मांसाहारी आहेत, काही सगळ्या प्रकारचे एम्प्लॉई आहेत. पण उत्सवामध्ये त्यांना गौर निताई आणि कृष्ण भगवंताची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आम्ही काय सांगतो त्यांना की तुमच्या घरी तुम्ही आता बनवून आणू शकता, पण त्या दिवशी त्या किचनमध्ये तुम्ही नॉनव्हेज आणू नका, चांगलं स्वच्छ किचन करा आणि लसूण कांदा विरहित नॉनव्हेज विरहित पदार्थ बनवा आणि तुम्ही घेऊन या, आम्ही ते भगवंताला अर्पण करू उत्सवामध्ये. त्याचं कारण काय की त्यांना त्यांच्या हातून आपण रोज भगवंताला अर्पण करू शकत नाही, पण उत्सवाच्या काळामध्ये त्यांना ही संधी मिळाल्यामुळे त्यांना एक सेवा त्यांच्याकडनं होते भगवंताची, त्यांची पण एक शुद्धी होते, त्याकरता आम्ही कॉम्प्रोमाइज करतो. पण डिसकॉम्प्रोमाइज इज नॉट रुटीन, कधी कधी. आणि जर लोकांना जर प्रेरणा द्यायची असेल तुम्हाला, तर चार नियमात कॉम्प्रोमाइज नाही करायचं, इन डिटेलमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. जे विस्तारित डिटेल गोष्टी आहेत त्यामध्ये आपण काही ॲडजस्टमेंट करू शकतो. फार आपण असं रिजिड राहू नये, कारण काय असतं, आपण पण अशाच वातावरणातून कोणीतरी आपल्याला संधी दिली म्हणून आता भक्त बनलेलो आहोत. आपल्याकरता पण इतकं कडक वातावरण केलं असतं ना, तर आपण भक्त नसतो बनलो. आपल्याला पण कोणी कोणी हळूहळू का होईना, पण पुढे पुढे हळूहळू केलेलं आपल्याला काही कॉम्प्रोमाइज करून वगैरे. आपण काय शुद्ध भक्त म्हणून आत नाही आलो, नाही ते आपण असेच होतो पूर्वी, तर त्याप्रमाणे आपण इतरांना हळूहळू चान्स द्यायला पाहिजे. आणि काय, हां,
बऱ्याच वेळा असा अनुभव मिळतो की आपण सगळे लोकल बॉडी जी असतो त्याच्यामध्ये एखादी चांगली गोष्ट आपण ठरवतो पण ती चांगली करू शकत नाही.
हां का,
जसं घरची मुलगी डाल बरोबर म्हणतो तसं, तर ते कसं आपण टाळू शकतो?
नाही, हे फार फारच मोगम प्रश्न आहे, तुम्ही आय डोंट नो हाऊ टू आन्सर दिस क्वेश्चन.
उदाहरण म्हणजे आता एखादी आम्ही 10 जणांमध्ये एक मंगलारती ठरवली किंवा नगर संकीर्तन ठरवलं किंवा एकत्र जप करणं ठरवलं, भक्तीच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, पण ती ह्याच्यामध्ये कोणी सिनियर डिवोटीज नसल्यामुळे किंवा त्याच्या तोंडून हे सांगितली गेलेली नसल्यामुळे वगैरे ती अशी प्रत्येकजण सहज घेतो, नको जाऊया.
आता आमच्या हॉस्पिटलमध्ये काही भक्तांनी असं ठरवलं की रोज सकाळी हरिनाम संकीर्तन करायचं, तर सुरुवातीला काहीतरी 15-20 लोक हो म्हटलं होतं. आज फक्त एक किंवा दोन व्यक्ती दररोज हरिनाम करत असतात, रामशरण प्रभू आणि जगदानंद प्रभू, एव्हरीडे दे गो. तर त्याचं कंप्लेंट काय झाले, काय तुम्ही लोक येत नाही, काय तुम्ही लोक असं करतात असं करतात, त्याच्याऐवजी ते आपलं रोज नित्यनियमाने दे आर गोईंग. तर आपल्याला शेवटी तर आपण एक चांगला प्रकल्प सुरू केला आहे, सर्वप्रथम आपल्या उदाहरणाने ते स्थापित करायचं. यू हॅव टू कम, इफ यू फील इट इज परफेक्ट अँड राईट यू शूड कीप कमिंग. एक काही महिन्याभर कोणी येणारच नाही, तुम्ही एकटंच यायचं आणि करत जायचं. तुमच्या मागे मग तुमचा निश्चय आणि तुमची चिकाटी बघून हळूहळू एक दोन तुम्हाला चिकटणार, आणखीन चार चिकटणार, मग पाच चिकटणार. प्रभुपादांनी काय केलं होतं, वर्षभर तिकडे कोण त्यांच्याबरोबर होतं, कोणच नव्हतं. आपणच जेवण करायचं, आपणच भिक्षा मागायची, आपणच भाजी आणायची, आपणच प्लेट धुवायची, आपणच खायला घालायचं त्यांना, आपणच प्रवचन द्यायचं. मग कसं झालं, वर्षभर ते कष्ट काढले त्यांनी, हळूहळू एखादा आला, मी भांडी धुऊ का, याची वाट बघत होतो, कधी म्हणतोस तू मला, आय एम वेटिंग फॉर यू टू आस्क मी, मी जेवण करू का, मग हे करू का, मग असंच करून जोडले लोक. चिकाटी पाहिजे प्रभूजी, इट इज कॉल्ड एज टेनॅसिटी, टेनेशियस म्हणजे प्रतिकूल प्रसंगामध्ये प्रोत्साही उत्साहपूर्वक वातावरण जरी नसेल तरीसुद्धा चिकाटीने करत राहणं, मग हळू त्याचं फळ प्राप्त होतो हळूहळू. कोणी भरपूर लोक असतात, मोडता घालणारे लोक असतात, त्यामध्ये बाधा आणणारे लोक असतात, आपण काहीतरी म्हणणार लागेल तर वृद्ध कोणतरी बोलणार, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तोपर्यंत आपलं जे काही प्रकल्प आहे जो कृष्ण कॉन्शियस असेल तर ते उशिरा का होईना पण हळूहळू त्याचं मूळ पकडणार त्या गोष्टीचं. म्हणून स्वतः करावं आधी आपल्या उदाहरणाने, मां बाप लोकांना प्रेरणा मिळणार. आणि कधी लोकांना ना म्हणजे ओरडायचं नाही, काय तुम्ही येत नाही, काय तुम्ही काय संडे तुम्हाला काय, आता तुम्ही मग काल पण नाही आले, परवा पण नाही आले, आज संडे तुम्ही यायला काय झालं, असं म्हणण्यापेक्षा आपण त्यांना विनंती करावी, उत्साह द्यायचा प्रयत्न करावा. कारण भक्ती जी आहे ना ती जबरदस्तीने करू शकत नाही कोणी. भक्ती जी आहे ती जर आतला पटलं आपल्याला तर करणार. तुम्हाला पटलं की सकाळी ते यायचं तर मी येणार, नाही तर म्हटलं नाही मी जमलेलो आहे नाहीत असं म्हणणार. भगवंत पण ते जबरदस्ती करू शकत नाहीत, तर आपण कसे करणार जबरदस्ती. भगवंत काय बोलले अर्जुनाला, आता बघ तुला मी सगळं सांगितलं, अनेक प्रकारचे योग तुला वर्णन केले, माझ्यापर्यंत पोचण्याचे अनेक 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 मार्ग आहेत, आणि आता सांगायचं काय उरलेलं नाही आहे, सगळं सांगून झालेलं आहे, आता तुला ते वाटेल तर तू कर असं म्हटलं का. एक घंटा स्पेंड किया तुम्हाला साथ मिळत ना, मोठा त्रास घेतला, आता हे करच तू असं म्हटलं का त्यांनी. स्वतः त्याची सेवा केली भगवंतांनी. एवढ्या बाक्या प्रसंगामध्ये मुदे उभारून त्यांनी त्यांना घसरलेल्या अर्जुनाला परत उभं केलं त्यांनी. पण असं म्हटलं का की आत्ता तुला असंच करणं आवश्यक आहे, ही माझी आज्ञा आहे तुला असं म्हटलं का भगवंतांनी? नाही म्हटलं. अर्जुन स्वतःहून बोलला करिष्य वचनम तव, तर भगवंत बोलले ओके ठीक आहे तुझी इच्छा नो प्रॉब्लेम. तसं आपण लोकांना करिष्य वचनम तव ह्या स्थितीवरती आणायचा प्रेरणेने प्रयत्न केला पाहिजे. नाही यू मस्ट डू, यू हॅव टू डू असं नाही. प्रेरणा आपल्या उदाहरणात द्यायची, त्यांना आतून वाटलं पाहिजे की मला करायचं आहे, मग ते बरोबर करणार. निराश नाही व्हायचं कधी, उत्साहाने आपलं काम करत राहायचं. सगळे मोठे प्रकल्प आहेत ना ते अशाच लोकांच्या उदाहरणामुळे उभे राहिलेले आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. जितके इतके मोठे इस्कॉनचे प्रकल्प आहेत ना ते कोणीतरी काहीतरी कधीतरी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आपल्या स्वतःच्या इच्छेबद्दल, आणि चिकाटीने काम ते करत राहिलेले आहेत, तेव्हाच ते समुदायाच्या मागे उभं राहिलं आहे. आपले भक्तिस्वामी महाराज होते ना, भक्तिस्वामी महाराज आपले आहेत ना, ते जेव्हा बेळगावला गेले त्यावेळी बेळगावचं इतकं भयंकर ते वातावरण होतं, दोन ग्रुप पडले होते त्याच्यामध्ये, भरपूर भांडणं धडणं काय काय झाली होती, एकाने जमीन हडपली होती, काय काय मोठे भयंकर कोर्ट केसेस चालू होते त्यावेळी. तर त्या भक्तिस्वामी महाराजांनी अनेक वर्ष चिकाटीने जिद्दीने हळूहळू हळूहळू का हवे ना आज त्या बेळगावला इतकं मोठं नावरूपाला आणलेलं आहे. आज त्या बेळगावमध्ये काही कुठे वादविवाद असं काही नाही, सगळं सगळ्यांचे प्रेमसंबंध आहे, सगळे लोक भक्तांची सेवा करण्यात आतुर असतात. एक श्रीमंत घरातली काही मंडळी सगळं सोडून त्यांच्यामध्ये पूर्णपणे वाहून घेतलेले आहेत. व्हेरी डिफिकल्ट, अतिशय मोठा बिझनेस असलेला काही श्रीमंत घर घराणं त्याकडे आहेत काही. त्यांनी एक मुलगा मंदिराला देऊ केला आहे पूर्णपणे, तो बिझनेस करत असतो, फुल टाईम मंदिराचा सेवा करत असतो. अशी प्रेरणा त्यांनी उत्पन्न केली आहे. पण ते आजचं काम नाही, ते किती वर्ष झालं त्याला, ते 88 साली ते गेले होते, ते 88 साली तिकडे ते मतभेद झाला होता तेव्हा तिथे गेले होते. त्यांनी किती सहन केलं असेल सगळ्यांचे मतभेद, त्यांचं सगळ्यांचं मनं जोडण्याचं काम, हळूहळू 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 आपल्या उदाहरणाने त्या सगळ्यांना त्यांनी प्रेम देऊन 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 आता एक असा समुदाय उत्पन्न केला आहे, सगळ्यांचं एकमेकांशी प्रेम आहे, त्यांचं महाराजांवर खूप प्रेम आहे. त्या महाराजांची बदली झाली वृंदावनला तर सगळे रडले होते, किती 500 लोक भक्त आले होते एअरपोर्टवरती, नका जाऊ नका जाऊ, ते हळूहळू होतं. वी हॅव टू बिकम गुड एक्झाम्पल, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची जबाबदारी आहे की मला एक आदर्श उदाहरण बनायचं आहे. तो का नाही बनत असं म्हणणं सोपं असतं खूप, तुम्ही का नाही करत, तुम्ही असे का वागता, हे फार सोपं असतं बोलणं. पण स्वतः एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण बनणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. वी हॅव टू बिकम गुड एक्झाम्पल्स अवर सेल्फ, की जेणेकरून तुम्हाला बघून लोकांना प्रेरणा मिळायला पाहिजे. तुमच्या बोलण्याने प्रेरणा मिळण्याची शक्यता कमी आहे, पण तुम्हाला पाहून लोकांना प्रेरणा मिळायला पाहिजे, मग तुमचं चांगला संप्रदाय मोठा होणार. हरे कृष्णा. येस मदर. गुरूंच्या शिकवणीला शिकवणीचं पालन करून, कारण गुरूंची जी आज्ञा आहे ती त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या संभाषणातून अनेक ठिकाणी व्यक्त होत असते. आपल्याला कदाचित प्रत्यक्ष संबंध संपर्क होणार नाही कदाचित, तरी पण जसे प्रभुपाद होते ना प्रभुपाद, असे काही शिष्य प्रभुपादांचे आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे शिष्य आहेत प्रभुपादांचे परंतु ते आयुष्यभर कधीही प्रभुपादांना भेटले नाहीत. शक्य आहे का याचं? शक्य आहे. त्यांना प्रभुपादांनी पोस्टाने पाठवली माळा आणि नवीन नाव. त्यांनी फक्त प्रभुपादांना व्हिडिओमध्ये पाहिलं आणि त्यांचे फोटो पाहिले, पण वन टू वन त्यांना कधी संबंध झाला नाही प्रभुपादांना, आयुष्यभर झाला नाही. आणि काही लोकांचा संबंध फक्त एकाच दिवशी झाला, दीक्षा, त्यानंतर नाही. म्हणजे ते तो आहे ना प्रसंग, तुम्ही गुरुसमोर उभे आहात आणि तुम्ही सांगतात की मी हे चार नियम पालन करीन, 16 माळा जप करीन, आणि गुरु महाराज तुमच्याकडे बघतायत. त्यावेळी अनेक कोणाला बघत नाही, फक्त तुमच्याकडे बघतायत. सांगणार की तुमचं नवीन नाव विनोद बिहारी दास, बस हा संपर्क झाला की तुम्ही उठणार तिकडून निघून जाणार. बस एवढाच संपर्क गुरुजींचा, वन टू वन नेत्रमिलन एवढाच संपर्क. असे अनेक भक्त इस्कॉनमध्ये आहेत जे आज स्वतः गुरु आहेत, त्यांचे हजारो शिष्य आहेत जगभरामध्ये. मग ते कसे काय त्यांनी असं एवढं सगळं कधी कसे काय करू शकले? तर गुरुचा जो संघ असतो ना तो, ते गुरुच्या वाणीमधून असतो, उपदेशातून असतो. ते उपदेश वाणी पकडून व्यवस्थित त्याचं पालन करणं म्हणजे गुरुशी प्रत्यक्षामध्ये उत्कट संबंध करणं. गुरूंचा उत्कट सहवास त्या भक्ताला तेव्हा प्राप्त होतो जेव्हा तो त्याच्या वाणीच्या उपदेशाचं पालन करतो. आता आमच्यावर गुरु माझे बसलेत का? ते अमेरिकेत आहेत, आम्ही मुंबईत आहोत, इंडियामध्ये आहोत, कुठेतरी आहोत. परंतु गुरु जरी परदेशी असले किंवा गुरु जरी ह्या लोकात नसले, ते परलोके गेले असले, तरीसुद्धा त्यांच्या उपदेशाच्या पालन करून, उपदेश पालन करून त्यांचा उत्कट संघ आपण आजही प्राप्त करू शकतो. जेव्हा प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांचे कुठे कुठे बरोबर होते? तिथं 33 साली निघून गेले होते. 1936 साली त्यांचे गुरु महाराज जगातून निघून गेले होते आणि 1965 साली प्रभुपाद अमेरिकेत गेले. पण प्रभुपाद म्हणायचं की एकही क्षण असा नव्हता ज्यावेळी माझे गुरु माझ्याबरोबर नव्हते. त्या गुरूंची आज्ञा आणि इच्छा पालन पूर्ती करणे हेच गुरूंच्या उत्कट सहवासाचा मूलमंत्र आहे. उत्कट सहवास तुम्हाला हवा असेल गुरूंचा, त्यांची आज्ञापालन, त्यांचं प्रवचन ऐकायची व्यवस्थित, त्यातले काही मुद्दे उतरून घ्यायचे. आपल्याला आता ते कुठचे रेलेवेंट आहेत, आज आम्हाला गुरु म्हणाले असं असं करायचं आहे, ते जनरल बोलले होते पण हे मला लागू आहे, लगेच उतरवायचं आणि ते पालन करायचं, प्रयत्न करायचा. आणि गुरूंची जनरल आज्ञा आज्ञा असते नेहमी की भक्तांची सेवा करा. की तुम्ही कुठेही जा, तरुण असा, म्हातारा असा, 50 वर्षांनी भक्तीला पूर्ण झाले असतील तरीसुद्धा गुरूंची एकच इच्छा असते की भक्तांची प्रेमाने राहा, भक्तांची सेवा करा, भक्तांना प्रसन्न करा. ही एक जनरल इन्स्ट्रक्शन आहे, ती जगातल्या कुठच्याही रंगाच्या भक्तांना लागू आहे. हां, कुठच्याही भाषा म्हणणाऱ्या लोकांना लागू आहे. एव्हरीवेअर जात पात धर्म भाषा याच्या पलीकडे गेलेली आज्ञा आहे ती, भक्त सेवा आणि भक्त संतुष्टी. हे आपण केलं ना तर आपण गुरूंना सहज प्रसन्न करू शकतो 100%. आणि गुरूंच्या समोर उभं राहून तर पाड्या वाड्याची वाचायची गरज पण नाही की मी एवढ्या भक्तांची सेवा केली. तुम्हाला गुरु फक्त बघणार असे एका नजरेने आणि त्यांना बरोबर कळणार की तुम्ही काय करतात. ट्रान्सेंडल दिव्य गोष्ट आहे ती. आपण रिपोर्ट द्यायची गरज नाही की आम्ही असं असं करतो म्हणून. तुमच्याकरता असं असं करत आहोत. त्यांना बघितल्यावर लगेच कळणार तुम्हाला की तुम्ही किती भक्त सेवेमध्ये तुमची भावना किती श्रेष्ठ आहे, त्यांना बरोबर कळणार. म्हणून ते गुरु आहेत ना. आता आपण असं आहे ते. आणखीन काय प्रश्न आहे कोणाचे? हां, शिक्षा गुरु जो गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आपलं जीवन आदर्श रूपाने जर चालवत असेल तो शिक्षा गुरु. त्याच्या जीवनात बघायचं ना. आता आपण गुरु कसे निवडतो? आपण त्याच्या जीवनात बघतो त्यांचं काय चाललंय, ते कसे वागतात. नाही नाही नाही, आपण गुरु कसे निवडतो? आता तुम्हाला सांग, गुरु नाही, आज गुरु नाही, नवीन नवीन आला तुम्ही, कोण महाराज कोण माहीत नाही आपल्याला. आता राधानाथ महाराज घेऊ का, लोकनाथ महाराज घेऊ का, गोपालकृष्ण महाराज घेऊ का, आणि कोण घेऊ, तर आपण काय बघणार की त्यांची जी वागणूक आहे ती त्यांच्या गुरूंच्या शिकवण्याची किती एकरूप आहे, आणि भगवंताची शिकवण जी आहे ती कशी एकरूप त्यांच्या वागण्यामध्ये आहे, आणि त्यांच्या वागणुकीतून मला कशी प्रेरणा मिळेल का, मिळते की नाही. तर म्हणणार की हां, यांच्या वागणुकीत मला 100% प्रेरणा मिळाली आणि मी यांच्या चरणी आपलं जीवन अर्पण करणार. तोच प्रकार शिक्षागुरूच्या बाबतीत आहे. शिष्यगुरु अनेक असतील, 15-20 असू शकतात, परंतु त्या प्रत्येकाकडून तुम्हाला तुमच्या भक्तीमध्ये प्रगती करायची प्रेरणा मिळायला पाहिजे. आणि दोष तुम्हाला सगळा दिसणार हे लक्षात ठेवा, कारण शिष्यगुरु सुद्धा साधकच असतो. शेवट तो पण आपला जप करायचा प्रयत्न करत असतो, तो पण सेवा करायचा प्रयत्न करत असतो, तो पण अनंत निवृत्ती करायचा प्रयत्न करत असतो, तो पण एक मनुष्य आहे लक्षात ठेवा. हां, तुम्ही शिष्यगुरु म्हणून त्याला निवडला म्हणून त्याला तुम्ही संतांच्या खुशीत बसवला, आता आजच्या पुढे संतासारखं वागायचं कठीण काम आहे ना ते. अहो मी पण थोडं म्हणजे तो म्हणणार की मी पण थोडी प्रगती करायचा प्रयत्न करत आहे, तुमच्यासारखाच मी आहे, पण तुम्हाला वाटली माझ्याकडनं प्रेरणा म्हणून ठीक आहे, घ्या प्रेरणा आणि करा तुमचं काम, हरकत नाही. पण संत नसताना मला संतांच्या खुर्चीत बसू नका, मला पण मनुष्य व्हायचा वाव द्या आणि चुका करायचा वाव पण द्या आणि चुका करून सुधारण्याचा वाव पण द्या. दिस इज आवर रिक्वेस्ट, कारण कधीही कुठचा मनुष्य चूक करू शकतो ना, म्हणून त्याला आपण काय फाशी लटकू शकत नाही, त्याला त्याला पण सुधारण्याकरता म्हणून चान्स द्या, कारण त्याने काही कुठच्या काळी का होईना पण तुम्हाला एक 10 मिनिटं काम आहे तुम्हाला प्रेरणा दिलेली आहे ना, ती खरी गोष्ट आहे की नाही, ती काय चुकीची असू शकत नाही. त्या काळात त्या समयी त्या दिवशी तुम्हाला त्यांच्या वागण्यातून फार प्रेरणा मिळाली ही खरी गोष्ट आहे, आणि ते सत्य आपण मिटू शकत नाही ना ते. आणि 10 वर्षांनी त्याने काही चूक केली तर आपण त्याला असं वाईट टाकू शकत नाही. शेवटी प्रत्येकामध्ये गुण आणि दोष असतातच, जसे आपल्यात असतात, जसं आपल्यामधल्या दोषांकरता आपल्याला माफीची आवश्यकता असते तशी आपण ती इतरांना पण द्यावी हे ध्यानात ठेवा कधी पण. जर आपल्याला अशी इच्छा असेल की आपले दोष माफ करा माफ केले जावेत लोकांकडून, तर आपणही लोकांना माफ करायची प्रवृत्ती तयार ठेवायची कधी पण. तर शिक्षागुरु कसा निवडावा, जो आपल्याला आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्याकरता प्रेरणा देईल तो शिक्षागुरु. आपण फक्त प्रेरणा बघायची, दोष नाही बघायचे. ती प्रेरणा मिळते का, तर आपल्याला शिक्षा करू. असे खूप लोक आहेत प्रभूजी, काय काळजी करू नका, भगवंताने आपल्याला खूप व्यवस्था करून ठेवली आहे आणि असे भरपूर लोक आहेत त्याने आपल्याला आपल्या स्थितीमध्ये आपल्याला ते प्रेरणा निश्चित देऊ शकतात. ते फार मोठे संत नसतील परंतु तुमच्या स्थितीमध्ये ते तुम्हाला निश्चित रूपाने प्रेरणा देऊ शकतात, त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून वगैरे. फार मोठी अशी व्याख्या बनवू नका त्यांची की माझा शिष्यगुरू असा असं पाहिजे, हेच असं असं पाहिजे, सगळं असं पाहिजे, असं काय नाही. बस मला जप करण्याकरता आणि माझ्या भक्तीच्या प्रगती करण्याकरता मला प्रेरणा मिळत असेल तर यू आर माय शिक्षागुरु, नो प्रॉब्लेम. आणि काय कोणाचा प्रश्न आहे
प्रभूजी? आता ग्रामीण भागात जसे भगवंताचे रिप्रेझेंटेटिव्ह उच्च पदावर त्यांचं ट्रेनिंग एक स्पेशल असलं पाहिजे, आणि म्हणजे आउट ऑफ दॅट सपोज टू बी ही इज व्हेरी गुड इन भक्तीभाव एव्हरीथिंग, बट अँगर मॅनेजमेंट त्यांना जमत नसेल, म्हणजे असं स्ट्रेस की डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये हे, तर त्याच्यावर ट्रेनिंग ॲज वेल एज फीडबॅक, म्हणजे जसं आमच्या इथून कोणाला ट्रेन केलं तिकडे तुमच्या सान्निध्यात तिकडे कुठे, म्हणजे व्हेरेवर यू स्टे, आणि नंतर फीडबॅक त्याच्यावर की यू हॅव टू इम्प्रोवाइज ऑन सो अँड सो थिंग्स सो अँड सो थिंग्स, असं काय आहे का?
आहे ना, फुल सिस्टीम आहे,
ग्रुपिझम
काउन्सिलिंग सिस्टीम आहे, मेंटर सिस्टीम आहे, ते केवळ ट्रेन करण्याकरता केलेलं आहे.
सेमिनार
ते पूर्ण सिस्टीम यांच्याकडे विचारून घ्या तुम्ही, पूर्ण सिस्टीम आहे मुंबईत. मुळामध्ये कसं माहिती आहे का, सगळ्यात मुळामध्ये हे सगळं ट्रेनिंग अँगर मॅनेजमेंट आहे आणि हे व्यवहार मॅनेजमेंट जे आहे हे सगळे एका भूमिकेवरती आधारित प्लॅन सगळं आहे. ते कुठची भूमिका आहे ती, की भक्त हा इम्पॉर्टंट व्यक्ती आहे, भक्त हा आदरणीय आहे, एक माळा जप करणारा भक्तीसुद्धा अतिशय दुर्मिळ आहे, ह्या मूलभूत भूमिकेवरती हे सगळं सिस्टीम उभे आहे, ते लक्षात ठेवा. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भक्तांकरता खऱ्या रूपाने आदर निर्माण होते ना, तो पण सगळा सिस्टीम बेकार आहे, त्या लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये भक्तांच्या बद्दल खरा खरा आदर आहे तोपर्यंत सगळा सिस्टीम यशस्वी आहे, ते लक्षात ठेवायचं. प्रत्येक सिस्टीमला आता मंदिर तुम्ही मानताय, मंदिर हा प्रकल्प यशस्वी कधी होणार, जर तुम्ही खरोखर भक्तांवरती प्रेम करत असाल ना तर हा प्रकल्प यशस्वी आहे. अदरवाईज इट इज युजलेस, यु नो, वेस्ट ऑफ टाईम एनर्जी आहे. बाहेर पण लोक खूप बिल्डिंग मध्ये असतात आपल्या बुद्धीने आणि पैशाने, त्यातून काही साध्य होत नसतं, कोणाची मोक्ष आणि मुक्ती होत नसते. त्यात आपल्याला मंदिर कशाकरता बांधायचं आहे, फॉर एक्झाम्पल हा प्रकल्प कशाकरता करायचा आहे, की या मंदिराच्या माध्यमातून बद्ध जीव जे आहेत ते भगवंताच्या प्रेमाकडे आकर्षित व्हावेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताकरता प्रेम निर्माण व्हावं आणि ते भगवत धामात जाण्याकरता योग्य बनावेत, म्हणून बांधलेलं आहे बिल्डिंग. ते सफल कसं करायचं जोपर्यंत आपण भक्ताची आदर नाही करू शकत, भक्त सेवा करू शकत नाही, तोपर्यंत कशी शक्ती मिळणार मला? हां, कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. जोपर्यंत कृष्ण कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सगळं परिवर्तन होणं शक्य नाही. आपल्याला जी कृष्ण कृपा प्राप्त करायची असेल तर भक्ताला संतुष्ट करणे ही एकच मार्ग आहे, लक्षात ठेवायचं. परत पुन्हा पुन्हा सांगतो मला मी, टू प्लीज द डिवोटीज इज द ओनली वे, देर इज नो अदर वे. मग तू किती नवसुखिया का असेना, जुना का असेना, नवीन का असेना, हां चांगला शिकलेला का असेना किंवा अनपढ का असेना, तो भक्त असेल जर त्याला भगवंताच्या नावाची बद्दल आकर्षण असेल, त्यालाच त्याची सेवा करून त्याला संतुष्ट करणे हे आपल्या भक्तीतलं यशाचं रहस्य आहे. हे आपल्याला कळलं ना तर आपण फार चांगली प्रगती करू शकतो. ओके, श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. राधा मदन मोहन जी गोपाल की जय हो. हरे कृष्ण.